Okay.
ठीक आहे, पुढचे काही प्रश्न?
तर दुपारच्या सत्रामध्ये सर्व ब्रह्मचारिणी ब्रह्मचारींचं स्वागत. आपण प्रश्नोत्तरावरती आपली दुपार थांबली, जेवण केलं सर्वांनी, जेवण चांगलं झालेलं आहे आणि खूप दिवसांनी आपण एकत्र भेटल्यामुळे पण लोक एकमेकाला भेटत आहेत. संघाचा आपण अनुभव घेत आहोत. अतिशय सुंदर असल्या वातावरणामध्ये आपण आपल्या दुसऱ्या सत्राची सुरुवात करीत आहोत. प्रश्नोत्तरांनाच पुन्हा आपण सुरुवात करणार आहोत. माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे, त्याने आपण सुरुवात करू आणि याचं उत्तर आलं की मग बाकीचे प्रश्न आपण विचारू शकतो.
So we stopped at the lunch with the question answers and we are now beginning the again question answer session. So already one question is there.
तर हा प्रश्न असा आहे, सेंटर, चॅप्टर आणि ट्रस्ट याबद्दल सविस्तर सांगा, माहिती द्या, कारण काही ब्रह्मचारी गोंधळ करतात. कोण करतात काही ब्रह्मचारी गोंधळ करतात. सो प्लीज टेल अस अबाउट सेंटर, चॅप्टर अँड ट्रस्ट, डिटेल, मोर डिटेल, बिकॉज सम ब्रह्मचारी आर कन्फ्युजिंग अस.
Okay. Jevan Zala? Good. So, I'm a bit confused about what the confusion is.
तर मी गोंधळ काय आहे याच्याबद्दलच गोंधळलेलो आहे.
But is the question what is the distinction between center, chapter and trust?
खर तर हा असा प्रश्न असला पाहिजे की केंद्र, चॅप्टर आणि ट्रस्ट याच्यामध्ये काय भेद आहे, काय अंतर आहे.
जी
बरोबर आहे.
एक्सप्लेन मोर डिटेल.
ओके. वेल द ओ डियर द चॅप्टर इज अ युनिट ऑफ द ऑर्डर.
चॅप्टर जे आहे ते संघाचं एक एकक आहे, घटक आहे.
Bhante talked about it as the working unit of the order.
Tala Bhante sangacha ek karya roop ekak asa mantat, ghatak mantat.
And its concern is with the going for refuge to the three jewels of the individuals within the chapter.
Ani tya chapter madhe asnarya sadasyancha tiratnam pratichya je sharangaman ahe tyachashi tyacha sambandh asto.
Strictly speaking, the chapter has no business.
अगदी ठोसपणे जर सांगायचं झालं तर चॅप्टर मध्ये कुठलाही प्रकारचा व्यवसाय किंवा बिझनेस असत नाही.
The only business of the chapter is the election of a chapter convener.
जर कोणता व्यवसाय त्याच्यामध्येच असेल तर चॅप्टर कन्व्हेनरची निवड करण्यापुरताच व्यवसाय त्याच्यात असतो.
And of course dealing with consultations from the ordination teams.
आणि धर्मचारी दीक्षा प्रक्रियेतून जे काही चर्चा विनिमय व्हायला पाहिजे त्याच्या स्वरूपाचं चर्चा तिथे असते.
And they can also deal with consultations for new private and public preceptors.
आणि जे नवीन उपाध्याय आहेत व्यक्तिगत आणि जाहीर त्यांच्याबद्दलच्या गोष्टीची चर्चा.
And I believe that chapters are also responsible for providing for electing mitra conveners.
आणि त्याचबरोबर मित्र कन्व्हेनरची निवड करण्यासाठी पण चॅप्टर जे आहे ते जबाबदार असतं.
But beyond that they have no business.
तर याच्या पलीकडे तिथे अशा प्रकारचा कुठलाही बिझनेस असत नाही.
Their business is simply to come together and to discuss the dhamma.
त्यांचा केवळ हाच बिझनेस असतो की तिथे ते एकत्र यावेत आणि धम्माविषयी चर्चा करावी.
To share their practice of the dhamma.
आणि धम्माचं जे काही आचरण करतात ते एकमेकांना सांगावं.
And to confess their failings in relation to the 10 precepts.
आणि 10 शिलाला धरून जे काही त्यांच्या ते त्रुट्या निर्माण होत आहेत त्याला धरून त्यांनी पापदेशना करावी.
So this is very important. It's not a council meeting, it's not a trust meeting.
तर ही गोष्ट जाणून घेणं फार महत्वाचं आहे की चॅप्टर म्हणजे काही काउन्सिल मीटिंग नाही किंवा ती संस्थेची मीटिंग सुद्धा नाही.
And many chapter members may not be members of the trust.
अनेक चॅप्टरचे जे सदस्य आहेत ते ट्रस्टचे सदस्य असतीलच असं नाही.
And they may not even be much active in centers.
कदाचित ते केंद्रामध्ये फार क्रियाशील असतील असं पण नाही.
But as an order member, you are simply in your chapter as an order member.
तुम्ही तुमच्या चॅप्टर मध्ये केवळ धम्मचारी म्हणून असता.
Nothing more.
त्याच्यापेक्षा जास्त काही नाही.
Bante said that in the chapter there are no hats.
बंते म्हणतात की केंद्रा चॅप्टर मध्ये कुठल्याही प्रकारची टोपी असता कामा नये.
You leave all your topis outside.
तर सगळ्या टोप्या तुम्ही बाहेरच ठेवता आत येणे अगोदर.
When you leave your chapels aside, you leave your topis aside.
जशी चप्पल आत येणे अगोदर काढता तुम्ही त्याच वेळेस तुमची टोपी पण काढून ठेवायची.
You leave your chairman's topi, your mitra convener's topi, your chairman
chapter
convener. No, chapter convener, he doesn't have a topi.
तर चॅप्टर कन्व्हिनर कडे टोपी नसते खरं तर.
But all other topis are left outside.
तर बाकीच्या सगळ्या टोप्या ज्या त्या बाहेर ठेवायच्या.
The chapter convener isn't an officer.
तर चॅप्टर कन्व्हिनर हा काही अधिकारी नाहीये.
He is simply the order member who is responsible for bringing the chapter together.
तर तो असा धम्मचारी आहे की जो चॅप्टरला एकत्र आणण्यासाठी केवळ जबाबदार आहे.
And linking the chapter with the chapter convening and order convening system.
आणि त्या चॅप्टरला जी काही चॅप्टर कन्व्हिनरची पद्धती आहे त्याच्याशी आणि संघ पद्धती जी आहे त्याच्याशी तो जोडून देतो.
सो दॅट शुड बी ॲब्सोल्युटली क्लिअर.
आणि ही गोष्ट अगदी स्पष्ट असली पाहिजे.
नाउ आय नो दॅट मेनी चॅप्टर्स आर इफेक्टिव्हली जस्ट द काउन्सिल ऑफ द सेंटर.
मला माहिती आहे की अनेक चॅप्टर जे आहेत ते अगदी काउन्सिल केंद्राच्या काउन्सिल सारखंच काम करतात.
दिस शुडंट बी लाईक दॅट.
तर ही गोष्ट अशी असता कामा नये.
वेन यू कम टुगेदर फॉर अ चॅप्टर मीटिंग वन्स अ वीक, don't do business.
आणि म्हणून आठवड्यातून एकदा जेव्हा तुम्ही चॅप्टर मीटिंग साठी येता तिथे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू नका.
Otherwise you won't look deeply into yourself.
नाहीतर तिथे मग तुम्हाला स्वतःला अधिक सखोलतेतून बघता येणार नाही.
And no wonder there's disharmony.
आणि मग जर बघताच आलं नाही तर मला काही आश्चर्य वाटणार नाही की विसंवाद घडेल.
Because you don't meet without hats.
कारण तिथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या टोपीशिवाय भेटतच नाही.
So yes, the chapter meeting is a topi-less meeting.
आणि म्हणून चॅप्टर मीटिंग अशी मीटिंग असते जिथं टोप्या नसतात.
That's the short answer to the question.
आता हे छोटं उत्तर झालं ह्या प्रश्नाचं.
There are very very important unit of the order.
आणि संघाचे फार महत्त्वाचे काही घटक असतात, एकक असतात.
They enable the individual order member to link to the wider order.
आणि एक प्रकारे व्यक्तिगत धम्मचारीला संघाचं जे विस्तृत रूप आहे त्याच्याशी त्याचा संबंध जोडतं ते.
So then you got the trust.
त्यानंतर संस्था आहे.
Well, we have two kinds of trust generally.
आपल्याकडे दोन प्रकारच्या संस्था आहेत.
We have trusts that run dhamma activities and trusts that run social activities.
तर आपल्याकडे दोन प्रकारच्या संस्था आहेत, एक म्हणजे धम्म कार्य करणारी आणि दुसरी सामाजिक कार्य करणारी.
Sometimes they're the same legal entity.
कधी कधी तर ते एका स्वरूपाचे कायदेशीर बाबी असतात.
And yes, it's a legal entity.
ती एक प्रकारचे कायदेशीर तिचं अस्तित्व आहे.
And it's very important that you're clear about its legal duties.
आणि म्हणून तिच्याशी संबंधित कायद्याचे जे कर्तव्य आहे त्याच्या बाबतीत तुम्ही अगदी क्लिअर असला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत.
इफ यू आर इलेक्टेड टू अ ट्रस्ट, यू हॅव अ वेटी रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि जर तुम्ही ट्रस्ट म्हणून तुमची निवडणूक झालेली असेल तर तुमच्यावर खरंच खूप वजनी जबाबदारी असते.
And I don't know whether you have that here, but in England, trustees of our main trusts have to go through a book called Responsibility of Charity Trustees.
तर आता ती गोष्ट इथे आहे की नाही माहित नाही, परंतु इंग्लंडमध्ये जेव्हा लोक ट्रस्टी बनतात तेव्हा जे धर्मदाय संस्था असतात त्यांना एका मोठ्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो.
इट्स नॉट मोठं पुस्तक, छोटं पुस्तक.
तर ते पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो.
बट आय थिंक दॅट्स अ रिक्वायरमेंट ऑफ लॉ नाउ.
तर एक प्रकारे कायद्यानेच ती आवश्यकता मानण्यात आलेली आहे.
सो इफ यू आर अ ट्रस्टी यू शुड नो युअर रिस्पॉन्सिबिलिटीज.
आणि म्हणून जर तुम्ही ट्रस्टी असाल तर तुम्हाला तुमची जबाबदारी माहीत असली पाहिजे.
इफ यू डोंट फुलफिल दोज ट्रस्टीज यू कुड एंडेंजर द ट्रस्ट.
जर तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करत नसाल तर तुम्ही एक प्रकारे त्या संस्थेलाच अडचणीत आणता.
अँड यू कुड एंडेंजर युअरसेल्फ.
आणि स्वतःला सुद्धा तुम्ही अडचणीत आणता.
इफ यू ब्रेक द रूल्स द लॉ you can be charged.
जर तुम्ही नियम मोडला तर निश्चितच तुमच्यावर काही गुन्हा दाखल होऊ शकतो.
So yes, if you are a trustee, really find out what your responsibilities are.
आणि म्हणून जर तुम्ही विश्वस्त असाल तर जाणून घ्या की तुमची काय जबाबदारी आहे.
I think that actually it'd be good to talk to some of you about this, Nirmadasi and others. I think we should train trustees more.
कदाचित काही लोकांबरोबर इथे चर्चा केली पाहिजे. आनंद से कदाचित मदत करू शकतात की आपण आपल्या विश्वस्तांना अधिक प्रशिक्षित केलं पाहिजे इथे.
So as a trustee, you are responsible for the legal entity.
एक प्रकारे विश्वस्त म्हणून तुम्ही कायदेशीररित्या जबाबदार असता.
And you're responsible for maintaining it in accordance with its objects.
आणि ती ट्रस्ट जे काही उद्देश आहे त्याच्यानुसार चालवण्यासाठी तुम्ही जबाबदार असता.
Every trust has legally defined objects.
प्रत्येक संस्थेचा अगदी कायदेशीररित्या मानण्यात आलेले उद्देश असतात.
If you do anything outside those objects, you're in breach of the trust.
आणि जर त्याच्या विरोधात तुम्ही काही केलं तर एक प्रकारे तुम्ही तो नियम मोडता.
So it's a legal responsibility as a trustee.
आणि म्हणूनच एक विश्वस्त बनणं एक कायदेशीर जबाबदारी आहे.
And of course, if you're doing social projects, then your responsibility is to make sure that those projects run in a way that is to the benefit of those for whom the money has been originally raised.
जर तुम्ही सामाजिक प्रकल्प चालवणारे असाल तर तुम्हाला याची खात्री करावी लागते की ज्या गोष्टीसाठी पैसा गोळा करण्यात आलेला आहे त्या गोष्टीसाठी त्याच्याच फायद्यासाठी तो पैसा वापरला जातोय.
इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग वर्ड ट्रस्ट.
हा फार महत्वपूर्ण शब्द आहे. रोचक असा शब्द आहे विश्वास ट्रस्ट.
येस सो यू बीन गिव्हन certain resources on trust.
तर तुमच्याकडे एक विशिष्ट साधन सामग्री विश्वासाच्या अर्थाने दिली गेलेली आहे.
On the trust that you will use them for the good of those for whom the money has been given.
तर ज्याच्यासाठी पैसा आलेला आहे त्यांच्यासाठी तो वापरण्यात यावा या विश्वासावर तो पैसा तुमच्याकडे देण्यात आलेला आहे.
The trust doesn't exist for you.
संस्था तुमच्यासाठी अस्तित्वात नाही.
It exists for the beneficiaries.
तर जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ती अस्तित्वात आहे.
It exists for the poor people in the slums here, the Potli project is serving.
आता इथे झोपडपट्टीत राहणारे जे गरीब लोक आहेत जे पोटलीच्या माध्यमातून त्यांना काही मिळतंय त्यांच्यासाठी ती गोष्ट आहे.
It exists for the children in the hostels.
जी मुलं वसतिगृहात आहेत त्यांच्यासाठी ती अस्तित्वात आहे.
इत्यादी
इत्यादी.
So that's your responsibility.
ही तुमची जबाबदारी आहे.
Then the Dhamma trusts, if they're separate, they exist for communicating the Dhamma.
आणि जर धम्म संस्था असेल अगदी वेगळी याच्यापेक्षा तर त्या यासाठी अस्तित्वात आहेत की तुम्ही धम्म प्रचार करू शकाल.
They don't exist for you.
ती तुमच्यासाठी अस्तित्वात नाहीये.
They don't exist so you can have a big topi with lots of gold braid on it.
तर ती याच्यासाठी अस्तित्वात नाही की मोठी टोपी असावी खूप सारे मानचिन्ह त्याच्यावर असावेत.
They exist so that the general public can hear the Dhamma.
तर ते यासाठी आहे कारण सर्वसाधारण लोकांना धम्म ऐकायला मिळाला पाहिजे.
You always need to remember what the trust is for.
आणि नेहमीच तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमची संस्था कशासाठी आहे.
Money has been given to you in trust.
तुमच्याकडे पैसे विश्वासाने दिले गेलेले आहेत.
In trust that you will use it for the benefit of social projects or communicating the Dhamma.
तर तो पैसा मग विश्वासाने तुम्ही एकतर सामाजिक कार्यासाठी वापरला पाहिजे किंवा धम्म प्रचारासाठी वापरला पाहिजे.
Of course, those trusts, the Dhamma trusts exist within the framework, the overall framework of the Tri Ratna Bauda Mahasangha.
तर ही जी धम्म संस्था आहे आपलं जे प्रारूप आहे एक सर्वसाधारण प्रारूप आहे त्रिलोक बौद्ध महासंघाचं त्याच्यानुसार काम करते.
So it's your duty as a trustee to make sure that the Dhamma that's communicated is the Dhamma that you've learnt from Bhante Sangharakshita.
Sorry?
It's your duty to make sure that the Dhamma that's communicated is the...
तर तुमचं हे कर्तव्य आहे की जे धम्म तुम्ही लोकांना सांगताय तो भंतेने ज्या पद्धतीने शिकवलेला आहे त्या पद्धतीने सांगण्याचं तुमचं कर्तव्य आहे.
इट्स युअर ड्युटी टू मेंटेन हार्मनी अँड कोऑपरेशन विथ अदर त्रिरत्न ट्रस्ट.
आणि इतर जे त्रिरत्नच्या संस्था आहेत त्यांच्यासोबत एक विशिष्ट प्रकारचा सुसंवाद आणि सहकार्य चालू ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे.
इट्स स्पेशली युअर ड्युटी टू मेक शुअर दॅट रिसोर्सेस आर नॉट वेस्टेड that they are used effectively.
आणि ह्याचं पण तुमचं कर्तव्य आहे की जी साधन सामग्री आहे त्यांचा व्यय होऊ नये आणि अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना वापरलं जावं.
So then what about a center?
आणि मग आता केंद्राच्या बाबतीत काय?
Because of course trusts and centers are a bit closer.
Kendra ani ji samstha ahe ti jawalat aste.
Centers are usually run by trusts.
Tar kendra je ahe tya samsthecha madhyamatun chalavli jatat.
And the duty of the center is to communicate the Dhamma.
Ani kendracha kartavya ahe ki tane dhamma prachar karava.
What you could say that the duty of the center is kalyana mitrata.
तुम्ही असं पण म्हणू शकता की केंद्राची जबाबदारी कल्याण मित्रता देणं आहे.
A whole order and movement is all about kalyana mitrata.
आपला संघ आणि आपलं चळवळ खऱ्या अर्थाने कल्याण मित्रता आहे.
It's about letting kalyana mitrata flow from Bhante right the way down to the new person coming through the door.
तर ही कल्याण मित्रता आपला संघ म्हणजे अशा प्रकारची कल्याण मित्रता जी भंतेंपासून येईल आणि अगदी नवीन व्यक्ती जो आपल्या दारात येईल त्याच्यापर्यंत प्रवाहित करणं.
दॅट्स द फायनल टेस्ट.
आणि ही अगदी शेवटची परीक्षा आहे.
इज कल्याण मित्रता फ्लोइंग प्रॉपरली.
खरंच ही परीक्षा पाण्याची गोष्ट आहे की खरंच कल्याण मित्रता व्यवस्थित रित्या प्रवाहित होते का.
दॅट्स व्हॉट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर एज अ ट्रस्टी.
आणि एक विश्वस्त म्हणून तुम्ही ह्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने जबाबदार असता.
अँड ऑल्सो एज अन ऑर्डर मेंबर फंक्शनिंग इन अ सेंटर वेदर यू आर अ ट्रस्टी ऑर नॉट.
जरी तुम्ही ट्रस्टी असा किंवा नसा केंद्रामध्ये कार्यरत धम्मचारीची ही जबाबदारी आहे.
यू आर देअर फॉर द सेक ऑफ कल्याण मित्रता.
तुम्ही तिथे यासाठी आहात कारण कल्याण मित्रतेसाठी तुम्ही आहात.
अँड कल्याण मित्रता वी नो इज फ्रेंडशिप इन द कल्याण.
आणि कल्याण मित्रता आपल्याला माहिती आहे की कल्याणामध्ये मित्रता.
नॉट कल्याण नियर उल्हासनगर.
तर हे काय उल्हासनगर जवळच कल्याण नाही.
इट्स नॉट अ व्हेरी कल्याण कल्याण.
तर हे इथलं कल्याण कल्याणकारी नाहीये.
दॅट्स नॉट युअर ड्युटी इज टू मेक शुअर इट्स द धम्म विच इज द कल्याण विच फ्लोज टू पीपल.
आणि म्हणून तुमचं हे कर्तव्य आहे की धम्म जे कल्याण आहे ते लोकांपर्यंत प्रवाहित झालं पाहिजे.
आणि इट फ्लोज इन अ स्पिरिट ऑफ मित्रता.
आणि हे जे कल्याण आहे ते मित्रतेच्या चैतन्यामध्ये प्रवाहित झालं पाहिजे.
यू आर नॉट ऑफिसर्स.
तुम्ही काही अधिकारी नाही आहात.
दॅट शुड बी अप इन बिग बोल्ड लेटर्स. Dhammacharis, Dhammacharis and Charinis are not officers.
तर अगदी मोठ्या अक्षरात ठळक अक्षरात इथे लिहून ठेवलं पाहिजे की धम्मचारी आणि धम्मचारिणी हे काही अधिकारी नाहीत.
You are not there to order the mitras about.
तुम्ही काही मित्रांना आदेश देण्यासाठी नाही.
You are not there to tell the mitras what they can and can't do.
ते मित्रांना हे सांगण्यासाठी नाहीत की त्यांनी काय आणि काय नाही केलं पाहिजे.
And especially to tell them what they can't do.
आणि ते काय करू शकत नाही हे तर सांगण्यासाठी अजिबात नाही.
You are not there to bully them.
किंवा त्यांना एक प्रकारे दबाव आणण्यासाठी पण तुम्ही नाही आहे त्यांच्यावर.
You are there to help them in friendship.
तुम्ही त्यांना खरं तर त्यांच्या मित्रतेमध्ये मदत करण्यासाठी आहात.
And to open yourself up to them.
आणि एक प्रकारे तुमच्या स्वतःला त्यांच्यासाठी खुलं करण्यासाठी आहात.
Somewhere I heard recently that order members were sitting with mitras for reporting in.
आणि मी ऐकलं एके ठिकाणी की काही धम्मचारी काही मित्रांबरोबर रिपोर्टिंग साठी बसलेले होते.
All the mitras had to report in.
आणि प्रत्येक मित्राला तिथे मनोगत व्यक्त करायचं होतं.
But the order members didn't report in.
परंतु धम्मचारींनी मात्र काहीच मनोगत व्यक्त नाही केलं.
And then the order members commented on the mitras reporting in.
आणि मग त्याच्यानंतर मित्रांच्या मनोगतावर धम्मचारींनी कॉमेंट्स केले.
That's not right, brothers and sisters. That's just not right.
तर ही काय बरोबर गोष्ट नाही बंधू आणि भगिनींनो.
We're just human beings with other human beings.
आपण एक सर्वसामान्य मनुष्य आहोत इतरांसारखे.
We just share in friendship.
आपण काय करत आहोत केवळ मित्रता एकमेकांना देत आहोत.
And we should be the first to do things.
आणि आपण ते लोक असलं पाहिजे ज्यांनी पहिल्यांदा ती बाब केली पाहिजे.
I remember reading Bhante's account of the first ordinations.
मला आठवतंय की भंतेंनी जे काही त्यांच्या पहिल्या दीक्षेच्या अनुभवाविषयी लिहिलंय ते मी वाचत होतो.
He arrived in the hall where the ordinations were to take place.
जिथं दीक्षा होणार होती त्या हॉलमध्ये ते आले.
He swept out the hall.
त्यांनी संपूर्ण हॉल झाडून काढला.
He made the shrine.
त्यांनी पूजास्थान तयार केलं.
He got the tea ready.
चहा तयार केला.
Then he gave a Dhamma talk. Then he did the ordinations.
आणि त्यानंतर त्यांनी धम्मप्रवचन दिलं आणि त्यानंतर त्यांनी दीक्षा दिली.
Then he did the washing up.
आणि त्याच्यानंतर त्यांनी कप धुतली.
Then he took the shrine down.
पूजास्थान काढलं.
Then he went home.
आणि घरी गेले ते.
That should be our job.
आणि ते काम आपलं असलं पाहिजे.
I noticed the other day at the London Buddhist Centre. I was visiting there.
मी एक दिवशी लंडन बुद्धिस्ट सेंटरला गेलो होतो आणि तिथे मी एक गोष्ट लक्षात घेतली.
And I noticed one Dhammachari in the kitchen making the tea for the newcomers.
मी बघितलं की एक धम्मचारी आणि धम्मचारिणी नवीन येणाऱ्या लोकांसाठी चहा बनवत होते.
You'd never see that in India.
तुम्ही कधीच ही गोष्ट भारतात बघत नाही.
So we should have this spirit of service.
तर एक प्रकारे सेवेचं जे चैतन्य आहे ते आपल्यामध्ये असलं पाहिजे.
You astonish the metros next time they come to the center. You make the tea and see how they feel.
तुम्ही तुमच्या मित्रांना अगदी विस्मयचकित करून टाका जेव्हा ते पुन्हा तुमच्या केंद्रामध्ये येतील तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं पाहिजे.
Just recently I had what I call an A team meeting.
आम्ही आताच एक एक ए टीमची मीटिंग घेतली
विथ माय टीम मेट्स वाइव्स.
तर माझे जे मी ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्या बायकांसोबत मी एक मीटिंग घेतली.
सेवन वाइव्स अँड मी.
आणि तिथे सात बायका होत्या आणि मी एकटा होतो.
दे फाइंड वन वाइफ इनफ आय हॅड.
वी कॅन गिव्ह यू.
But anyway, the first day I went and got the tea and I brought it.
तर पहिल्या दिवशी मग मी काय केलं तर गेलो आणि चहा घेऊन आलो त्यांच्यासाठी.
I came with the tea and chai wale chai wale chai chai chai.
मग मी अशा प्रकारे चहा घेऊन आलो आणि चायवाला करत होतो.
And they were delighted.
आणि त्यांना फार आनंद झाला.
Because they're always serving.
कारण ते प्रत्येक वेळी एक प्रकारे सेवा करण्याची त्यांना सवय आहे.
So I thought they deserve to be served themselves.
आणि म्हणून मला असं वाटलं की एक प्रकारे त्यांची पण सेवा करण्याचे ते पात्र आहेत.
So we should have that spirit.
तशा प्रकारचं चैतन्य आपल्याकडे असलं पाहिजे.
And this is kalyana mitrata.
आणि यालाच कल्याण मित्रता म्हटलंय.
So that should be the main test of a center.
आणि केंद्राची खरी परीक्षा खरी कसोटी काय आहे तर ही असली पाहिजे.
Is the kalyana mitrata.
खरंच केंद्रात कल्याण मित्रता आहे का.
इज द फ्रेंडलीनेस.
खरंच तिथं मैत्रीपूर्ण वातावरण आहे का.
इज द टर्म बीइंग कम्युनिकेटेड इन अ स्पिरिट ऑफ फ्रेंडशिप.
मैत्रीपूर्ण चैतन्यात धम्म सांगितला जातोय का.
दिस इज व्हॉट आवर त्रिरत्न बौद्ध महासंघ इज ऑल अबाउट.
आपला त्रिरत्न बौद्ध महासंघ यासाठीच आहे.
दॅट्स व्हाय बँटे फाउंडेड इट.
आणि त्यासाठीच बंतेंनी याची सुरुवात केली स्थापना केली.
He wanted something different from the groups that he'd seen before.
यापूर्वी ज्या गटांना त्यांनी पाहिलेलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असावं म्हणूनच त्यांनी याची सुरुवात केली.
So your duty as an order member in a center is to make sure that kalyana mitrata is flowing.
आणि म्हणून एक धम्मचारिणी म्हणून तुमचं कर्तव्य आहे की याची खात्री बाळगणं की खरंच कल्याण मित्रतेचा प्रवाह चालू राहील.
इट्स दॅट ब्रिंग्स पीपल इन टू द धम्म.
हीच ती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे लोक धम्माकडे येऊ शकतील.
वेन दे फील कल्याण मित्रता दे वॉन्ट मोर धम्म.
जेव्हा त्यांना कल्याण मित्रतेचा अनुभव येईल तेव्हा त्यांना धम्म अधिक हवा असा वाटेल.
वेन दे फील रिअल फ्रेंडशिप दे कॅन मेक बिग चेंजेस इन देमसेल्व्ह.
जेव्हा त्यांना खरंच मित्रता जाणवेल तेव्हा ते स्वतःमध्ये एक मोठा बदल करू शकतील.
सो इन द सेंटर दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि केंद्रामध्ये ती तुमची जबाबदारी आहे.
द सेंटर इज अ रिझर्व इज अ टँक ऑफ कल्याण मित्रता.
तर केंद्र अशा प्रकारची टाकी आहे जी कल्याण मित्रतेची आहे.
Where people come to dive into kalyana mitrata.
जिथे लोक कल्याण मित्रतेमध्ये उडी घेण्यासाठी येतात.
And of course that kalyana mitrata involves the communication of the dhamma.
आणि त्या कल्याण मित्रतेमध्ये निश्चितच धम्माचा संपर्क होतो. धम्म सांगितला जातो.
Those who know the dhamma should communicate it.
जे लोक धम्म समजतात माहिती आहे त्यांना त्यांनी ते संपर्क करू शकले पाहिजे.
They should do it in a spirit of friendship.
आणि ही गोष्ट ते मैत्रीच्या चैतन्यात करू शकले पाहिजे.
They should do it accurately.
आणि अगदी योग्य पद्धतीने ते करू शकले पाहिजे.
You should really know the dhamma if you're going to communicate the dhamma.
जर खरंच तुम्हाला धम्म लोकांना सांगायचा असेल तर धम्म तुम्हाला माहित असला पाहिजे.
And you should be practicing the dhamma if you're communicating.
आणि जर तुम्ही धम्म लोकांना सांगत असाल तर धम्माचं आचरण तुम्ही केलं पाहिजे.
आय नो दॅट समटाइम्स पीपल लीड मेडिटेशन.
मला माहिती आहे की कधी कधी लोक ध्यान साधना लीड करतात.
बट दे डोंट डू मेडिटेशन.
परंतु ते स्वतः ध्यान काय करत नाहीत.
द ओनली टाइम दे डू मेडिटेशन इज व्हेन दे लीड इट.
तेव्हाच ते ध्यान करतात जेव्हा ते नेतृत्व करतात ध्यानाचं तेव्हाच.
वेल दॅट रिअली इज नॉट गुड ऍट ऑल.
परंतु ही गोष्ट निश्चित खरंच चांगली नाहीये.
व्हॉट आर यू गोइंग टू बी कम्युनिकेटिंग.
मग तुम्ही लोकांना खरंच काय सांगाल.
ऍक्च्युली द टेक्निक डझंट मॅटर सो मच.
खरं तर कोणत्या यंत्र म्हणजे काम केलं टेक्निकला काय म्हणतील मराठी तंत्र यस कोणत्या तंत्राने तुम्ही शिकवता हे काही महत्वाचं नाही.
व्हॉट मॅटर्स इज द स्पिरिट यू कम्युनिकेट.
तर काय महत्वाचं आहे तर ज्या चैतन्यात तुम्ही ती गोष्ट सांगताय ते जास्त महत्वाचं.
इफ युअर ओन मेडिटेशन इज अलाइव व्हेन यू टीच अदर पीपल दे'ल पिक इट अप फ्रॉम यू.
जर तुमचं स्वतःचं ध्यान जर खरंच जिवंत असेल जेव्हा तुम्ही इतरांना शिकवत आहात तेव्हा तर लोक त्याच्यातून ते ग्रहण करतील घेतील ते.
सो ओल्ड मेंबर्स running centers and the trusts that run centers, this is their principal concern.
खरतर जे लोक संस्था चालवतात केंद्र चालवतात त्यांच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची काळजी करण्यासारखी गोष्ट आहे किंवा विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे.
Is there that spirit of friendliness of lively friendship.
खरतर हे ते चैतन्य आहे ज्याच्यामध्ये आपण मित्रता किंवा अगदी जिवंत मैत्री आहे तशासारखी ती गोष्ट आहे.
So you see that what have we got? The chapter is quite different from the center.
आणि जे चॅप्टर आहे ते केंद्रापेक्षा खरच वेगळं आहे.
The centers are run by trusts.
केंद्र जे आहे ते संस्थेच्या वतीने चालवले जातात.
But not every chapter member is part of the trust. It's a member of the, it's a trustee.
गरज नाही की प्रत्येक चॅप्टरचा सदस्य हा विश्वस्त असलाच पाहिजे.
It's usual for all order members to in an area to be able to attend the AGM.
तर हे सर्वसाधारणपणे असं आहे की त्या एरियात जे लोक राहतात त्या सर्व धम्मचारींना वार्षिक सर्वसाधारण सभाला येणं शक्य झालं पाहिजे.
So that they can choose the new trustees.
जेणेकरून ते नवीन विश्वस्तांची निवड करू शकतील.
And then yes, but every order member who works in a center, who teaches in a center or attends a center isn't necessarily going to be a trustee.
आणि जो कोणी धम्मचारी केंद्रावर शिकवतो त्याला गरज नाही की तो विश्वस्तच असला पाहिजे.
But you should cooperate with the trustees.
परंतु निश्चितच तुम्ही विश्वस्तांना सहकार्य केलं पाहिजे.
They're carrying that responsibility.
कारण ते ती जबाबदारी पार पाडतात.
They have the responsibility at law.
आणि एक प्रकारे कायद्याच्या अर्थाने सुद्धा त्यांची जबाबदारी असते.
सो यू शुड कोऑपरेट विथ देम.
आणि म्हणूनच तुम्हाला त्यांना सहकार्य केलं पाहिजे.
सो आय डोंट नो वेदर दिस इज सो मच मोर दॅट कुड बी सेड बट दीज आर अ फ्यू वर्ड्स अबाउट दोज थ्री डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्टिट्यूशन.
खरं तर याच्याविषयी खूप काही बोलू शकतो परंतु हे काही शब्द आहेत या तीन प्रकारच्या संस्थांविषयी.
देयर इज क्वाइट अ लॉट मोर टू से स्पेशली अबाउट दिस द स्पिरिट इन विच वी वर्क.
तर विशेषतः ज्या चैतन्यात आपण काम करतो त्याच्याविषयी आपण खूप काही बोलू शकतो.
इफ दिस क्वारलिंग इन युअर सेंटर यू फाइंड दॅट नंबर्स ऑफ पीपल कमिंग गो डाऊन.
जर केंद्रामध्ये भांडणं असतील तर तुमच्या लक्षात येईल की येणारी जी लोक आहेत त्यांची संख्या हळूहळू कमी होते.
इट्स नॉट अट्रॅक्टिव्ह व्हेन देयर इज टेंशन.
जेव्हा खरंच तणाव असतो तेव्हा ती काही आकर्षित करणारी गोष्ट नसते.
इफ यू कम अलॉंग अँड यू फील द ओल्ड मेंबर्स आर नॉट रिअली फ्रेंड्स विथ ईच अदर व्हाय बॉदर.
आणि जेव्हा लोक येतात आणि बघतात की खरंच धम्मचारी एकमेकांबरोबर मैत्रीपूर्ण नाही तर त्यांना असं वाटतं की कशाला गंभीर घ्यायचं.
सो देयर नीड्स टू बी अ गुड ॲटमॉस्फियर.
आणि म्हणूनच खूप चांगल्या प्रकारचं वातावरण असलं पाहिजे.
अँड इन अ वे यू कुड से यू नीड टू सॉर्ट आउट युअर पर्सनल रिलेशनशिप्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द चॅप्टर.
आणि तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्या ज्या काही व्यक्तिगत अडचणी आहेत त्या चॅप्टरच्या संदर्भात तुम्हाला सोडवता आल्या पाहिजेत.
अँड यू सॉर्ट देम आउट बाय कन्फेसिंग युअर ओन unskillfulness.
आणि ही गोष्ट कशी सोडवता तर तुमची जी अकुशलता आहे त्याची पापदेसना करून तुम्ही ती सोडवता.
And asking for forgiveness.
आणि त्याचबरोबर क्षमा याचना मागून.
So I thought a little bit more about the question of centers etc.
तर केंद्राचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी मी अधिक थोडा विचार केला.
Partly because I heard some things.
तर यासाठी कारण काहीतरी मी ऐकलं.
So Bhante said that a chapter ideally consists, I think it's between 5 and 10 people.
तर खरं तर आदर्शवत रित्या एखादं चॅप्टर किती लोकांचं असलं पाहिजे तर 5 ते 10 लोकांच्या आतमध्ये असलं पाहिजे.
If you have more than 10, it's very difficult to get any depth.
आणि जर 10 लोकांपेक्षा मोठं जर चॅप्टर असेल तर खरंच सखोलात जाणं फार कठीण होतं.
And I believe there's one chapter that's something like 20 here.
असं लक्षात आलं की कदाचित 20 एक धम्मचारी एका चॅप्टर मध्ये आहेत.
नो
किती आहेत?
नो
किती आहेत? किती आहेत?
12. Well, 12 is getting a bit too many.
तर 12 पण जरा जास्तीचे होतात.
Because the problem then is you just can't each of you able to explore fully and deeply.
तर त्या 12 पण जास्त होतात कारण त्याच्यामुळे तुम्हाला अधिक स्वतःला खुलं करण्यासाठी आणि सखोलतेने खुलं करण्यासाठी शक्य होत नाही.
Anyway, 12 is certainly not as bad as 20.
तर 20 एवढं काही 12 वाईट नाहीये.
But yeah, be careful because you'll lose depth.
तरी पण काळजी घ्या कारण मग तुम्ही जी सखोलता आहे ती तुम्ही घालून बसाल.
Then the next thing that I wanted to mention was the makeup of the trust.
तर ज्या पद्धतीने आपली ट्रस्टची रचना होती त्याच्याविषयी मी बोलू इच्छितो.
In our organizations, the trust is governed by an annual general meeting, an AGM.
तर आपल्या संघटनेमध्ये आपली जी संस्था आहे ती सर्वसाधारण वार्षिक सभेद्वारे नियंत्रित होते.
All order members who are in a particular area usually are members of the AGM.
तर त्या विशिष्ट विभागातले सगळे दमचारी जे आहेत त्या विशिष्ट AGM चा सदस्य असतात.
And then you choose I think a minimum of 7, is it, and a maximum of
it's a 7, I think maximum 9.
So you have to choose 7 people who carry the responsibility for you.
आणि तुमच्यासाठी ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला 7 लोकांची निवड करायची असते.
And what you need to do is to have trust in them.
तर तुम्हाला कशाची गरज असते तर त्या लोकांमध्ये विश्वास ठेवण्याची गरज असते.
It's their duty to look after the trust on behalf of the members.
आणि तुमच्या वतीने त्या ट्रस्टची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
So it's important that you back them.
आणि म्हणूनच ही गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्ही एक प्रकारे त्यांना पाठिंबा द्याल.
And of course that you have the opportunity at the as every 5 years, is it, the AGM? Every 5 years
every year AGM.
Oh, every but
every 5 years the
yes.
election.
Every 5 years you can re-elect.
तर दर 5 वर्षानंतर तुम्ही पुन्हा लोकांची निवड करू शकता.
And every year at the AGM you can question.
आणि दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत तुम्ही प्रश्न विचारू शकता.
But do that in a spirit of friendliness, of helpfulness and trust.
तर ही गोष्ट अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात मदतीच्या वातावरणात आणि विश्वासाच्या वातावरणात तुम्ही करा.
But yes, what I've heard, not about Mumbai, is that some chapters are 20 people.
तर काही ठिकाणी मी ऐकलंय मुंबईमध्ये नाही तर काही केंद्रामध्ये 20 लोकांचं चॅप्टर आहे.
That certain people are excluded from the AGM.
काही लोकांना AGM मध्ये येऊ दिलं जात नाही.
I think there's even one center where all order members are on the trust.
On the council.
On the council, yeah.
तर असं पण आहे काही केंद्रामध्ये तर सगळ्याचे सगळे दमचारी काउन्सिल मध्ये आहेत.
Well, you can't run a trust with 20 people.
तर खरं तर तुम्ही संस्थेचे चलन जे आहे ते 20 लोकांना घेऊन करू शकत नाही.
So let's use these institutions properly.
आणि म्हणून ह्या ज्या संघटना आहेत आपल्या संस्था आहेत त्यांना व्यवस्थित रित्या वापरा.
Anyway, let's leave that subject and is there anything else?
हा प्रश्न पूर्ण कसा आहे तो माहित नाही पण विशेषतः महिलांना केंद्रामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. प्रश्न विचारण्याचा अर्थ असा पण आहे थोडासा की पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांना कमी लेखतात आणि महिलांना केंद्रामध्ये मिटिंग असेल कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सहभागी करून घेता येत नाही जशी विषमता आपण म्हणतो ना काही मुलगडी. सो दिस इज क्वेश्चन रिगार्डिंग वुमेन्स इन्व्हॉल्वमेंट वुमेन्स कर्मचारी इज इन्व्हॉल्वमेंट इन द सेंटर समटाईम मेन्स डॉमिनेटिंग टू वुमेन्स अँड दिस इज द Indian tradition that not equality like that. So sometimes they felt that they are not involving in the center.
Well, am I going to make myself popular with women or with men?
तर आता मी स्वतःला कुणाच्यासाठी जास्त प्रसिद्ध करू महिलांसाठी की तुमच्यासाठी.
This is what I have to decide.
कारण आता मला ठरवावं लागेल याच्या बाबतीत.
Anyway, joking apart, but the question says that men sometimes dominate women.
तर असा प्रश्न आहे हा की कधी कधी महिला म्हणजे पुरुष जे आहेत ते एक प्रकारे महिलांना दाबतात.
Well, I don't know whether that's true or not.
अर्थात खरंच हे तसंच आहे की नाही हे मला माहित नाही.
But if it is true, clearly domination is domination.
तर जर हे खरं असेल तर एखादा प्रकारे असं दबाव करणं किंवा दबावच आहे.
Nobody should be dominating anybody else.
कुणीच कुणाला अशा प्रकारे दाबलं नाही पाहिजे.
What is the first principle of the preamble to the constitution?
तर म्हणजे घटनेची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य काय आहे.
इट्स लिबर्टी.
ते पहिलं वाक्य आहे स्वातंत्र्य.
What does liberty mean?
स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे?
It means no domination.
याचा अर्थ आहे कुठल्याही प्रकारचं दडपण नाही, दबाव नाही.
So just on general principles, there shouldn't be any domination.
अगदी सर्वसाधारण अर्थाच्या तत्वावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा दबाव असता कामा नये.
And yes, it certainly is the custom in India that the tradition in India that women are treated as inferior to men.
खरं तर एक प्रकारे परंपरा आहे की महिलांना इथे पुरुषांपेक्षा थोडंसं खाली लेखलं जातं.
Well, that's just foolish.
एक प्रकारे ती मूर्खपणा आहे.
It's just stupid.
ते खरंच मूर्खाचा.
It just means again insecurity.
इथे पुन्हा असुरक्षितताच आहे.
I think this is a lot of the problem that men have in relation to women.
खरं तर अशा प्रकारचे खूप सारे समस्या पुरुषांना स्त्रियांच्या संदर्भात आहेत.
We deal with our own security, insecurity by feeling we're superior to women.
आपण एक प्रकारे आपल्या असुरक्षिततेवरच काम करतोय स्वतःला महिलांपेक्षा उच्च समजून.
And we feel very threatened when women maybe are better at some things than us.
तर आपल्यापेक्षा काही गोष्टींच्या बाबतीत जर महिला चांगल्या असतील तर आपल्याला एक प्रकारे भीती वाटते.
But brothers, it's just a fact. Some women are better than us.
परंतु ही वस्तुस्थिती आहे की काही महिला आपल्यापेक्षा चांगल्या असू शकतात.
It's just a plain fact.
ही अगदी सर्वसाधारण वस्तुस्थिती आहे.
We're all of us got different qualities, different capacities.
आपल्या प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत, वेगवेगळ्या क्षमता आहेत.
So we've come into this order to get away from these social conditionings.
तर आपण आपल्या संघामध्ये हे जे काही सामाजिक संस्कारितता आहे त्याच्यावर उठण्यासाठी आलेलो आहोत.
I sometimes feel that there's so much attention on getting over caste that we miss an even bigger oppression.
तर कधी कधी जातीवरच एवढं आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे की त्याच्यापेक्षा जास्त ज्या गोष्टींनी आपण दडपलं जातो त्याला आपण विसरतो.
At every level of Indian society, women are treated as inferior.
प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताच्या स्त्रियांना कमी लेखलं जातं.
And this whole movement should be about not just ending caste oppression but ending oppression of that kind too.
तर आपला चळवळीचा सगळा उद्देशच नुसता जातीयतेवर काम करणं असता कामा नये, तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या महिलांवरच्या दडपणावर काम करण्याचं सुद्धा असलं पाहिजे.
So yes, talking to the brothers first, you should just treat dhammacharinis as fellow order members.
तर बंधूंना मी सांगू इच्छितो की धम्मचारींना अगदी आपलं एक सहकारी संघ बंधू आहे, भगिनी आहे या पद्धतीने पहा.
You know, Bhante founded an order.
भंत्यांनी संघाची निर्मिती केली.
In the first ordinations there were men and women.
अगदी पहिल्याच दीक्षेमध्ये स्त्री आणि पुरुष होते.
He didn't give different ordination to men, different ordination to women.
त्यांनी पुरुषांना वेगळी आणि महिलांना वेगळी दीक्षा दिली नाही.
He didn't tell women that they were inferior to men.
असं पण महिलांना त्यांनी सांगितलं नाही की ते पुरुषांपेक्षा कमी आहे.
He created an order of equals.
त्यांनी असं समान असा संघ निर्माण केला.
So yes, we should really take care of this.
तर या गोष्टीची खरंच आपण काळजी घेतली पाहिजे.
At the moment there are not so many dhammacharinis as dhammacharis.
जेवढे धम्मचारी आहेत तेवढ्या संख्येने धम्मचारिणी नाहीयेत.
But look out.
परंतु बघा.
There are more and more of them.
परंतु त्या अधिकाधिक होत आहेत.
And there will be more and more.
आणि अधिकाधिक निर्माण होतील.
This is what we found in the west.
हीच गोष्ट आम्हाला तिकडे लक्षात आली.
When I was first ordained, I think there were only sort of a third of the order consisted of women.
तर जेव्हा माझी दीक्षा झाली तेव्हा त्या संघा धम्मचारींच्या संख्येच्या एक तृतीयांश केवळ धम्मचारिणी होत्या.
Now it's 50-50.
तर आता जवळजवळ 50-50% झालेले.
And quite a few of our biggest centers are run by women.
आणि कितीतरी मोठी जी केंद्र आहेत आता सध्या तर त्या धम्मचारिणी चालवत आहेत.
And run very well.
आणि फार चांगल्या तऱ्हेने चालवले जातात.
Often a lot better than men run them.
पुरुष जेवढ्या चांगल्या तऱ्हेने चालवतात त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं.
So it's just foolish to have this sort of discrimination.
तर अशा प्रकारचा भेद करणं केवळ मूर्खपणाची गोष्ट आहे.
You're wasting talent.
खरं तर तुम्ही एक प्रकारे जे काही चांगली बुद्धिमत्ता आहे त्याला वाया घालवत आहात.
And you're just fooling yourself.
आणि स्वतःलाच मूर्ख बनवत आहात.
You're not so big just because you're a man.
तुम्ही केवळ पुरुष आहात म्हणून तुम्ही काही मोठे नाही.
It's just an accident of nature.
तर एक प्रकारे हे निसर्गाचा एक अपघात आहे.
Which is one more what is it, X chromosome or Y chromosome, I can't remember what, or change in the DNA, you'd be different.
Yes, जर एक थोडासा शुक्रजंतू जर बदलला असता तर कदाचित तुम्ही वेगळे झाला असता.
You'd be sitting over that side wearing a sari.
कदाचित तुम्ही ह्या बाजूला बसला असता साडी घालून.
So it's not such a big thing.
तर ही काही फार मोठी गोष्ट नाहीये.
And in the end, what's much more important is spiritual commitment.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर काय असेल तर खऱ्या अर्थाने तुमचा आध्यात्मिक प्रतिज्ञाबद्धता.
When you go for refuge, you're in a way you're neither a man nor a woman.
जेव्हा तुम्ही शरणागमन करता तेव्हा खरं तर तुम्ही पुरुषही असत नाही आणि स्त्रीही असत नाही.
You're a human being.
तुम्ही एक मनुष्य मात्र असता.
So an individual, yes.
एक व्यक्ती असता.
So let's really get beyond this.
आणि म्हणून याच्या अगदी पलीकडे जाऊया बंधूंना.
Unfortunately, my impression is that it's slowly dying in India.
माझा स्वतःचा असा प्रभाव आहे की हळूहळू ही गोष्ट भारतात कमी होत आहे.
But I'm sure that it's still going on even within the order.
कदाचित संघामध्ये अजूनही थोडंफार हे चालत असेल तसं.
But yeah, it won't last long.
असं वाटतं की जास्त दिवस हे चालणार नाही.
There's some very strong and very outspoken women.
फार मजबूत आणि अगदी बोलणाऱ्या महिला पुढे येत आहेत.
आलोक श्री इज नॉट गोइंग टू कीप क्वायट.
आलोक श्री काय गप्प बसणार नाहीत.
So watch it.
तर त्यांच्याकडे लक्ष द्या.
गेट यूज्ड टू इट ब्रदर्स.
आणि त्यांची सवय करून घ्या.
इट्स गोइंग टू बी एन इक्वल ऑर्डर.
कारण आपला जो संघ आहे अगदी समसमान होणार आहे.
बिकॉज वी आर ट्राइंग टू क्रिएट अ सोसायटी ऑफ स्वतंत्र समता अँड बंधुत्व.
तर आपल्या संघाला आपण याच्यासारखं बनवू इच्छितो.
हाऊ कॅन वी हॅव दॅट इफ वी डोंट ट्रीट
जर आपल्या धर्मचारींनाच आपण समान वागू शकलो नाही तर मग तसं ते कसं निर्माण करणार आपण.
इट्स नॉट इव्हन अ क्वेश्चन ऑफ ट्रीटिंग एज इक्वल्स.
तर एका अर्थाने समान वागवण्याचा सुद्धा प्रश्न नाही.
बिकॉज इक्वालिटी इज अ सॉर्ट ऑफ कंपॅरिझन.
कारण पुन्हा एक जर समानता ही एक प्रकारची तुलना आहे.
ट्रीट देम एज इंडिव्हिज्युअल्स.
त्यांना व्यक्ती म्हणून तुम्ही वागवा.
इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ सेइंग ऑल वुमेन शुड बी इक्वल.
असं पण म्हणण्याचा प्रश्न नाही की महिलांनी समान असलं पाहिजे.
So if you have two men, you must have two women.
असं पण विचार करण्याची गरज नाही की दोन पुरुष असतील तर दोन महिला असल्या
पाहिजे. It's not like that.
ही गोष्ट अशी नाहीये.
It's a question of treating everybody as an individual.
प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणून बघण्याची ही गरज गोष्ट आहे.
Taking them seriously as an individual.
त्यांना व्यक्ती म्हणून गंभीर घेण्याची गोष्ट आहे.
And in the context of the order, giving them an individual voice.
आणि संघाच्या संदर्भात जणू काही त्यांना एक व्यक्तिगत आवाज तुम्ही द्या.
अदरवाइज वी वेस्ट अ लॉट ऑफ टॅलेंट.
नाहीतर जी काही क्षमता आहे बुद्धिमत्ता आहे ती आपण वाया घालू.
अँड वी वोंट बी एबल टू कम्युनिकेट टू न्यू जनरेशन्स.
आणि नवीन येणाऱ्या पिढीला निश्चितच मग आपण काही सांगू शकणार नाही.
दिस टेक्स मी ऑन टू अनदर टॉपिक आय वॉन्ट टू गो इन टू.
तर ही गोष्ट मला पुन्हा आणखीन एका विषयाकडे घेऊन जाते ज्याच्याविषयी मला तुमच्याशी बोलायचंय.
आय एम व्हेरी कन्सर्न्ड अबाउट द एज constitution of what I've been seeing over the last 2 days.
तर ज्या प्रकारच्या वयाची लोक मागच्या 2 दिवसापासून मी पाहत आहे ती गोष्ट माझ्यासाठी खरंच चिंतेची आहे.
Where are the young people?
तरुण कुठे आहेत?
Where are they?
कुठे आहेत?
Have people stopped having babies around here?
तर इथे काय मुलांनी जन्म देणं लोकांनी थांबवलंय का?
What's happened to all the young people?
तर तरुण लोकांना काय झालंय?
Looking out over the audience, well, most of them were older than me.
तर अगदी प्रेक्षकांमध्ये मी बघत होतो तर काही तर माझ्याही पेक्षा म्हातारे होते.
Well, they were at least, you know, or most of them are over 40.
निश्चित बहुतेक लोक जे आहेत 40 वर होते.
Where are the young people?
तरुण लोक कुठे आहेत?
You know, we're in the middle of Bombay where there are so many young people.
अगदी आपण मुंबईच्या मध्यामध्ये आहोत जिथे खूप सारे तरुण लोक आहेत.
You know, driving through the streets coming here, it's just full of young people.
अगदी इथे येईपर्यंत रस्त्याने जेव्हा आम्ही प्रवास करतो तर सगळा रस्ता तरुणांनी भरलेला असतो.
But when you come here, it's like an old folks home.
Folks.
old people's home.
तर इथे जेव्हा येतो तेव्हा म्हाताऱ्या लोकांचंच घर दिसतं.
Where are the young people?
कुठे तरुण आहेत?
Well, I think the answer is they don't want to come here.
याचं उत्तर असं आहे की त्यांना इथे यावंसं वाटत नाही.
Why don't they want to come here?
का त्यांना इथे यावंसं वाटत नाही?
It's boring.
कारण इथे फार बोरिंग आहे.
The young people, they want life, they want excitement, they want interest.
त्यांना खरं तर फार जिवंतपणा पाहिजे, काहीतरी रुचीपूर्ण पाहिजे.
You know, the only young person here, I had to bring myself.
तर एकमेव एक माणूस तरुण मी आणलेला आहे तो पण मला आणावा लागलेला आहे.
Representative of youth.
तर तो जणू काही तरुणाचं प्रतिनिधित्व करतोय.
अदरवाइज 24.
ते केवळ 24 आहेत, दाढीवर जाऊ नका त्यांच्या.
Relatively young people in the order here.
खरं तर एक सापेक्ष अर्थाने काही तरुण आपल्याला पाहायला मिळतात संघामध्ये.
But I was really shocked looking at the audience last night and the night before.
तर मला फार धक्का बसला काल आणि कालच्या अगोदरच्या रात्री लोकांना बघून.
दे आर ऑल ओल्ड.
सगळेचे सगळे म्हातारे आहेत.
अँड यस, इट मस्ट बी दॅट वी आर नॉट अपीलिंग टू यंग पीपल.
याचा अर्थ आहे की आपण व्यवस्थित रित्या लोक तरुणांना आव्हान करू शकत नाहीये.
अँड आय थिंक दॅट दिस इज अ प्रॉब्लेम दॅट वी हॅड टू फेस इन द वेस्ट.
ही समस्या आम्हाला पश्चिमेमध्ये सुद्धा सामोरं जावं लागलं.
यु नो दॅट वाज जस्ट अ क्वेश्चन ऑफ टाइम बिफोर द ऑर्डर डाइड आउट.
सॉरी.
It was a question of time before all order members died and no more order members.
Yes. तर हा प्रश्न आपल्या समोर त्याच्या अगोदरच आलेला आहे, जो जेव्हा की सगळे धर्मचारी मरून जाण्याच्या अगोदर, नाहीतर सगळे धर्मचारी मरून जातील.
I think the issue is that we're facing a very new India.
खरं तर प्रश्न असा आहे की आपण फार नवीन अशा भारताला सामोरं जात आहोत.
There's a big change taking place amongst young people now.
तर खूप मोठं परिवर्तन आता तरुणांमध्ये होत आहे.
They look at things quite differently.
ते फार वेगळ्या पद्धतीने गोष्टींकडे बघतात.
They know how to use their mobile phones, their television, their what do you call them, computers and so on.
तर त्या अगदी फार सहजगत्या ते कम्प्युटरला वेगळ्या पद्धतीने मोबाईलला हाताळत असतात.
I was just saying yesterday morning that we were at a Nomadasi's house and came a Prabha's house. Yeah.
तर
कुशल प्रभा,
कुशल प्रभा आणि आनंद सिंगच्या घरी त्या दिवशी आम्ही होतो.
And Nomadasi had a camera and he was trying to take a photo.
आणि आनंद सिंगकडे कॅमेरा होता आणि ते फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.
And he couldn't make it work.
आणि तो त्यांना तो कॅमेरा चालवणं शक्य झालं नाही.
So I said, give it to your 9-year-old grandson.
आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्या 9 वर्षाच्या नातवाला द्या.
So 9-year-old grandson just took the camera and immediately made it work.
आणि त्या 9 वर्षाच्या नातवाने कॅमेरा घेतला आणि लगेच त्याला चालू केला.
बरोबर. Absolutely true.
अगदी खरं आहे.
They know modern world, huh?
त्यांना हे आधुनिक जग चांगलं माहिती आहे.
They don't even have to think about it.
त्याच्याबद्दल विचार करण्याची सुद्धा त्यांना गरज नाही.
As soon as Sam came out of his mother's womb, he started using a computer.
जसे सॅम त्यांच्या आईच्या पोटातून बाहेर आले तसे त्यांनी कम्प्युटर वापरायला सुरुवात केली.
They were brought up using computers, huh?
तर एक प्रकारे त्यांच्या संगोपनाचं अशा प्रकारे कम्प्युटर वापरून होतं.
It gives them a very, very different world.
त्याच्यामुळे त्यांना फार वेगळं जग मिळतं.
They know so much more about the world than you do.
आणि जेवढं आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त जगाबद्दल त्यांना माहिती
आहे. They listen to a different kind of music.
वेगळ्या प्रकारचं संगीत ते ऐकतात.
When they go to college and school, they're mixing boys and girls.
ते जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हा तिथं मुलं मुली मिसळत असतात.
डिफरंट क्लासेस, डिफरंट कास्ट,
वेगवेगळ्या प्रकारचे वर्गातून आलेली लोक, वेगवेगळ्या जातीतून आलेली लोक.
They don't face many of them, they don't face the fears that you had as children.
आणि ज्या प्रकारचं भीती तुम्ही लहान असताना तुम्हाला होती तशा प्रकारची भीतीला ते सामोरं जात नाहीत.
They're much more confident.
ते तुमच्यापेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण आहे.
They want to do what they want to do.
आणि त्यांना जे करायचं आहे तेच ते करतात.
If you tell them what to do, they're just not going to do it.
तुम्ही जर त्यांना सांगितलं की काय केलं पाहिजे तर ते करणार नाहीत.
And I think when they come to a center, they find that order members order them about.
आणि जेव्हा ते केंद्रामध्ये येतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की धर्मचारी नुसते आदेश देतात.
And order members don't like it when these young people ask questions, huh?
आणि हे जेव्हा तरुण मुलं प्रश्न विचारतात तेव्हा धर्मचारींना आवडत पण नाही.
You know, because young people, they say, well, why?
कारण तरुण लोक विचारतात की हे का करायचं, का का.
यू कॅन्ट से वेल इट्स लाइक दॅट सो शट अप.
तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे असंच आहे, गप बस.
बट व्हाय?
तरी पण म्हणतील की का.
शट अप, जस्ट डू इट.
गप कर केवळ.
श्रग देअर शोल्डर्स अँड गो अवे.
आणि ते केवळ त्यांचे खांदे उडवतील आणि जातील निघून.
अँड मेनी यंग पीपल इव्हन ऑफ युअर चिल्ड्रन आय्हव मेट इन NNBY अँड अदर कॉन्टेक्स्ट्स.
तुमच्या मुलांना सुद्धा मी NNBY माध्यमातून आणि इतर संदर्भातून सुद्धा भेटलेलो आहे.
And they tell me the center is so boring.
आणि त्यांनी मला सांगितलं की आमचं केंद्र फार कंटाळवाणं आहे.
There's no young people there.
कारण तिथे काही तरुण मुलं नाहीत.
And everything's just so dull, so flat.
आणि प्रत्येक गोष्ट अगदी कंटाळवाणी आहे, अगदी रुष्क आहे.
So I'm putting this quite strongly.
ही गोष्ट मी अगदी मजबूतीने तुम्हाला सांगत आहे, कठोरतेने सांगत आहे.
And when young people want to do something, order members try to stop them.
समजा काही तरुण मुलं काही करायची इच्छा असेल त्यांची तर लगेच धर्मचारी त्याला थांबवतात.
Well, of course you must stop them doing anything illegal or immoral, of course.
निश्चितच अनैतिक आणि जे काही कायदेशीर नाही अशी गोष्ट करण्यापासून तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे.
But what we've been doing in the West is encouraging young people to organize their own activities.
आम्ही एक प्रकारे पश्चिम मध्ये काय करत आहोत तर युवकांना त्यांचे जे काही कार्यक्रम आहेत त्याचं नियोजन करण्यासाठी प्रेरित करत आहोत.
Most of our centers have a youth wing.
आमच्या केंद्रांमध्ये बहुतांशी केंद्रांमध्ये युवकांसाठी एक वेगळं क्षेत्र आहे.
And sometimes if there are young order members, they will lead those activities.
आणि कधी कधी जे तरुण धर्मचारी आहेत धर्मचारिणी आहेत ते कार्य करतात त्याच्यासाठी.
But if there's no order member who's young enough, well, they'll just lead it themselves, the mitras.
जर तेवढा तरुण व्यक्ती ते कार्य करण्यासाठी नसेल किंवा ती तो कार्यक्रम राबवण्यासाठी नसेल तर मग मित्र स्वतः तो कार्यक्रम राबवतात.
So Sam recently went to a retreat in England. Everybody under 35, is it?
Yeah.
Everybody was under 35.
तर सॅम अशा शिबिराला इंग्लंड मध्ये गेला जिथे 35 वर्षाच्या खाली सगळे लोक होते.
There were four dhammacharis, no, three dhammacharis, four dhammacharis, two men, two women. Huh?
No,
12, okay. All under 35. Yeah.
तर 12 धम्मचारी धम्मचारिणी होत्या 35 खालच्या.
But old people like me with no hair, they weren't allowed there.
हा तर ज्यांना माझ्यासारखी केस नाहीत अशी लोक तिथे त्यांना काही परवानगी नव्हती.
Actually Sam's losing his hair, but that's not the question. So I don't mind having no hair. So you need to look at what young people are like and let them do things themselves, huh?
आणि म्हणून तुम्हाला हे बघावं लागेल की ही तरुण मुलं कशा प्रकारची आहेत आणि एक प्रकारे त्यांना गोष्टी करू दिल्या पाहिजेत.
It'll be different.
कदाचित वेगळं असेल काहीतरी.
Sometimes you won't like it.
कदाचित तुम्हाला काही आवडणार नाही.
And sometimes it may be because it's not good.
कदाचित ते ह्यासाठी पण तुम्हाला आवडणार नाही कारण ते चांगलं नसेल कदाचित.
But your whole attempt should be to activate and involve young people.
तुमचा सगळा प्रयत्न यासाठी असला पाहिजे की युवकांना तुम्ही कार्यरत करू शकला पाहिजेत आणि त्यांना सहभागी करून घेऊ शकला पाहिजेत.
Well, next time I come here, I'd like to see half the audience under 35.
आणि पुढच्या वेळी जेव्हा मी येईल तेव्हा मला जवळपास प्रेक्षकांमधला अर्धा प्रेक्षक 35 खालचा बघायचा आहे.
It's much more interesting. They're so much more lively.
ती गोष्ट फार रोचक असेल फार जिवंत असेल.
It'll be more fun for you.
तुमच्यासाठी पण ती फार मजेशीर गोष्ट असेल.
You know, when there are young people in the audience, they're very lively, very, very alive.
जेव्हा तरुण लोक प्रेक्षकांमध्ये असतात ते फार जिवंत असतात.
And because they're so different nowadays, they'll ask questions, they'll have so many thoughts.
तर आजच्या युगामध्ये ते फार वेगळे असल्याने ते खूप सारे प्रश्न विचारतील. They will have
lots of ideas.
खूप साऱ्या कल्पना त्यांच्याकडे असतील.
I just attended the NNBY annual convention in Bordharan.
तर बोरधरण मध्ये NNBY चं वार्षिक मी परिषद केली नुकतीच बोरधरण मध्ये.
400 young people there.
400 तरुण मुला मुली होते.
Very, very lively.
फार जिवंत वातावरण होतं.
Good meditation.
खूप चांगलं ध्यान झालं.
I gave a series of talks even though I'm not under 30.
जरी मी 30 खाली नसलो तरी देखील मी प्रवचनांची मालिका दिली.
अँड अ व्हेरी व्हेरी अटेंटिव्ह ऑडियन्स.
आणि फारच ग्रहणशील असा तो प्रेक्षक होता.
अँड वेल यू नो कुमरजीव इज द पर्सन हुज मेनली बीन रिस्पॉन्सिबल फॉर NNBY.
तुम्हाला माहित आहे की कुमारजीव हे मुख्य व्यक्ती आहे ज्याने NNBY-ला सुरुवात केली.
बट ही वॉज सिक अँड ही वॉजंट एबल टू बी देअर.
आणि ते आजारी होते आणि ते येऊ शकले नाहीत.
सो दे ऑर्गनाइज्ड इट देमसेल्व्ह्स विदाउट हिम.
आणि कुमारजीवा शिवाय त्या मुलांनीच ते संपूर्ण नियोजन केलं.
They did it very, very well.
आणि त्यांनी ते फार चांगल्या तऱ्हेने केलं.
So I strongly urge you to think about how to bring young people into our movement.
खरंच मी तुम्हाला विनंती करतो की याविषयी विचार करा की तरुणांना तुम्ही आपल्या चवळीमध्ये कसं आणाल याविषयी विचार करा.
Otherwise, the order is just going to die in India.
नाहीतर भारतामध्ये संघ मरून जाईल.
We are all going to die. And the older people are when they're ordained, the quicker they die.
Ami marnar ahot ani je lok dhamachari bantil vayamule te lavkarat marun jatil.
We need young people.
Aplyala tarun manse paije.
I was ordained when I was 24.
Maji diksha mi jeva 24 varshacha hoto teva zali.
That means my whole active life has been in the order.
Majo sampurna sakriya jivan sanghamadhech gela.
Banchi was so good in this way.
To ya arthane bante farat changle hote.
First of all, he made strong friendship with us.
त्यांनी फार मजबूत अशी मित्रता आमच्याबरोबर केली.
And he never bossed us.
कधीही त्यांनी आमच्यावर अधिकारशाही नाही केली.
He never acted as an older generation.
ते या प्रकारे कधीच वागले नाहीत की ते जुन्या पिढीचे माणसं आहेत.
He never came from above down.
तर कधीच ते वरून असे खाली आले नाहीत.
And he always encouraged us.
नेहमीच त्यांनी आम्हाला प्रेरित केलं.
He encouraged me to become the chairman of the only center at the age of 25.
जेव्हा मी 25 वर्षाचा होतो तेव्हा एकमेव केंद्राचा चेअरमन बनण्यासाठी त्यांनी मला प्रेरित केलं.
And he just supported me.
आणि त्यांनी मला सातत्याने पाठिंबा आणि मदत केली.
So I think this is extremely important.
आणि म्हणून ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे.
I'm being pretty blunt with you today.
खरं तर अगदी स्पष्टपणे मी तुमच्याशी बोलत आहे.
But I think for your own sake, for our sake.
खरं तर ही गोष्ट मी तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी करत आहे.
But you look around tonight, count the number of young people.
आज तुम्ही लक्ष द्या आणि तरुण मुलांचा नंबर संख्या मोजा.
There won't be many.
खूप जण नसतील.
Unless somebody goes out and just rounds them up and brings them in.
जर आताच कोणी गेलं बाहेर आणि त्यांना जर गोळा करून आणलं तरच.
And that's what you should be doing.
खरं तर ही गोष्ट तुम्ही करत राहिलं पाहिजे.
So I think there's something that our order members here in India need to wake up to.
तर ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याविषयी भारतीय लोकांनी जाग झालं पाहिजे.
It's what we used to call in England the generation gap.
याला आम्ही इंग्लंड मध्ये पिढीचं अंतर असं म्हणतो.
The new generations are quite different.
नवीन पिढी अगदी वेगळी आहे.
And they won't do what they're told.
तुम्ही त्यांना जे सांगाल ते करणार नाहीत.
They'll do what they want to do.
त्यांना जे करायचंय तेच ते करतील.
In the end they'll marry who they want to marry.
शेवटी त्यांना ज्यांच्याशी लग्न करायचंय त्यांच्याशीच करतील.
They'll do what education they want to do.
त्यांना ज्याच्यामध्ये शिक्षण घ्यायचंय ते शिक्षण ते घेतील.
They'll get what jobs they want to get.
त्यांना जे काम करायचंय तेच काम ते करतील.
They'll make lots of mistakes.
कदाचित ते खूप साऱ्या चुका करतील.
But would you not make mistakes in telling them what to do?
तर मग त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगून तुम्ही चूक करत नाही का?
I've seen many people who've had terrible marriages chosen for them by their parents.
तर मला माहिती आहे की असे अनेक लोक आहेत की ज्यांचं वैवाहिक जीवन फार भयंकर आहे त्यांची निवड जी आहे त्यांच्या पालकांनी केलेली होती.
I've seen people forced to become doctors who've no interest in medicine.
तर मी अशा लोकांना पाहिलेलं आहे की ज्यांना दबावानं डॉक्टर झालेले आहेत ज्यांना औषधामध्ये काहीच रुची नाही.
We've got to recognize that things have changed.
आपल्याला हे लक्षात घ्यावंच लागेल की गोष्टी बदललेल्या आहेत.
I know all about this because I gave my parents a lot of trouble.
आता ही गोष्ट मला यासाठी माहिती आहे कारण मी माझ्या पालकांना फार त्रास दिला.
I think that India is going through what Britain went through 50 years ago.
50 वर्षांपूर्वी ब्रिटन ज्या परिस्थितीतून गेला त्या परिस्थितीतून भारत आता जात आहे.
Suddenly culture changed.
अचानक काय झालेलं आहे संपूर्ण संस्कृती बदलली आहे.
And the younger generation stopped seeing things the way the older generations.
तर जुनी पिढी ज्या पद्धतीने गोष्टींना बघत होती त्या पद्धतीने बघणं तरुण पिढीने थांबवलेलं आहे.
My poor mother and father, they suffered so much.
आणि माझे बिचारे आई वडील त्यांना फार त्रास सहन करावा लागला.
I wouldn't listen to them.
मी अजिबात त्यांचं ऐकत नव्हतो.
I was determined to do things my way.
मी सतत माझ्या पद्धतीने गोष्टी करण्याचा निर्धार करायचो.
Here I am now.
आणि मी आता इथे आहे.
I haven't done so badly with my life.
तर मी माझ्या जीवनाशी काही चुकीचं केलेलं नाहीये.
Trust them.
आणि म्हणून तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा.
Recognize things are different.
आणि हे लक्षात ठेवा की खरंच गोष्टी वेगळ्या आहेत.
I'm sure many of you face this at home.
मला निश्चित खात्री आहे की ह्या गोष्टी अडचणी ज्या आहेत तुम्हाला घरामध्ये भेडसावत असतील.
Your children just will not do what you want them to do.
तुमची मुलं जे तुम्हाला करायचंय ते खरंच करत नसतील.
Yashosaga was telling me that his how is he how old Abhinit is
12 years.
He's 12 years actually. 11. His son was saying to him, you know, he's saying you must work.
आणि मी माझ्या मुला म्हणजे यशोसागर त्यांच्या मुलाला सांगत होते की काम करा काम करा. 11 वर्षाचा आहे.
And he said, well, why don't you and mummy go so that I can watch television.
आणि मग त्याने त्यांना सांगितलं की तुम्ही आणि आई म्हणजे दोघेही जा बाहेर जेणेकरून मी टीव्ही बघू शकेल.
That's going to get more.
अशा गोष्टी अधिकाधिक घडतील.
They don't just do what they're told.
तर त्यांना जे आपण सांगतोय ते करणार नाहीत.
Of course you can't always let them do what they're told.
अर्थात निश्चितच त्यांना सॉरी
you can't always just let them do what they're told.
तर तुम्हाला
you let them do what they want.
तुम्ही नेहमीच त्यांना जे पाहिजे ते करू देणार नाही.
But yes, the generations are changing.
परंतु पिढी नक्षीत बदलत आहे.
Wake up.
जागे व्हा.
Otherwise we'll all be dead.
नाहीतर आपण सगळे जण मरून जाऊ.
There'll just be a monument here to the Sri Ratna Bauda Sangha.
तर इथे केवळ मग एक प्रकारचं स्मारक असेल त्रिरत्न बौद्ध महासंघाचं.
यू आर जस्ट सीइंग अ हिस्ट्री, बट वन्स अपॉन अ टाइम देयर वाज अ त्रिरत्न बौद्ध महासंघ.
आणि मग तिथे एक ऐतिहासिक पुस्तक तुम्ही बघाल ज्याच्यात लिहिलेलं असेल की कोणे एके काळी त्रिरत्न बौद्ध महासंघ होता.
वेअर आर दे ऑल नाउ?
आता ते कुठे आहेत?
डेड.
सगळे मेले.
सो सिरियसली,
गंभीरपणे.
सो द होल ऑफ इंडिया इज चेंजिंग.
संपूर्ण भारत बदलत आहे.
Women are no longer accepting an inferior position.
महिला आता आपली स्वतःची जी कमकुवत बाजू आहे, अवस्था आहे, तिला स्वीकारत नाहीत.
Young generation just don't see things the same way as their parents.
त्यांचे मुलांचे पालक ज्या पद्धतीने गोष्टींना पाहत होते तशा प्रकारे तरुण पिढी त्या गोष्टींना पाहत नाही.
This is the big revolution taking place in India.
ही फार मोठी क्रांती आहे जी भारतामध्ये घडत आहे.
So I do plead with you to take this very seriously.
आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ह्या गोष्टीला तुम्ही खरच गंभीर घ्या.
एक व्यक्तिगत प्रश्न आहे.
क्वेश्चन एक मिनिट हा, आदित्य बुद्धी सांगतायत त्यांचं झाल्यावर.
व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की माझी पत्नी, म्हणजे प्रश्न करते जी माझी नाही, माझी पत्नी सोशल वर्कर आहे आणि मी धर्मचारी आहे, तिची आध्यात्मिकतेमध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नाही, तर मी तिला कशी मदत
करावी?
दिस क्वेश्चन इज
नॉट इन द स्पिरिच्युअल लाइफ्स, हाऊ टू हेल्प हर,
पर्सनल क्वेश्चन. अँड ही आस्क दॅट माय वाईफ इज सोशल वर्कर, हर इन्व्हॉल्वमेंट इज लेस इन स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज, सो हाऊ आय कॅन हेल्प हर.
वेल, शी इज गोइंग टू बी इंटरेस्टेड इन डम लाइफ if she's inspired to be.
Khara tar ti jeva prerit asel tevaach khara tar dhamma jivan jagayla suruvat karel.
So you can't order her.
Tyamule tumhi tila aadesh deu shakat nahi.
You can't force her.
Tichyavar dabav anu shakat nahi.
You're going to have to inspire her.
Ani tumhala keval tila prerit karav lagel.
And what's the best way to inspire her?
Ani mag saglyat changla marg tila prerit karnyacha kay asel?
Well, by your example.
तुमच्या उदाहरणातून.
नॉट बाय सेइंग ओह यू शुड बी इन्वॉल्वड लाइक मी, आय एम सो गुड, यू बी लाइक मी.
तर असं म्हणून जमणार नाही की माझ्यासारखं पण तू सहभागी हो, मी किती चांगला आहे, तू पण अशी असली पाहिजे, असं म्हणून जमणार नाही.
बट रिअली शोइंग हर दॅट द डम्मर इज चेंजिंग यू फॉर द बेटर.
तर तिला हे दाखवून द्या की धम्म तुम्हाला अधिक चांगल्या तऱ्हेने बदलवत आहे.
इफ शी कॅन सी दॅट द डम्मर इज मेकिंग यू अ बेटर पर्सन, मे बी she want to be involved.
जर ती ही पाहू शकली की खरंच धम्म तुम्हाला चांगला व्यक्ती बनवत आहे तर कदाचित ती तसं करेल. मग
I don't think there's any other way.
मला नाही वाटत की याच्यापेक्षा दुसरा काही मार्ग असेल.
And make sure you really communicate with each other.
आणि याची निश्चिती करा, खात्री करा की तुम्ही खरंच एकमेकांबरोबर संपर्क करा.
In other words, you listen to her and hopefully she listens to you.
आणि तुम्ही खरंच तिला ऐकून घ्या आणि आशा करूया की ती पण तुम्हाला ऐकून घेईल.
You know, husband and wife should be friends.
खरतर पती पत्नी एकमेकांचे मित्र असले पाहिजेत.
They should talk to each other properly.
एकमेकांशी व्यवस्थित रित्या ते बोलू शकले पाहिजेत.
So tell her what's happening with you.
आणि म्हणून तुमच्याबद्दल काय घडत आहे तिला सांगा.
That is if she is willing to listen.
अर्थात तिला ऐकण्याची इच्छा असेल तरच.
But the last thing you should do is try to push her.
तर तिला असं ढकलण्याची किंवा दबाव आणण्याची गोष्ट तुम्ही सगळ्यात शेवटी करा.
इफ यू पुश हर शी विल प्रॉब्ली गो द अदर वे.
जर तुम्ही कदाचित तिच्यावर दबाव आणला तर त्याचे दुसरा परिणाम होईल.
दॅट्स माय प्रिन्सिपल, इफ एनीबडी पुशेस मी आय वोंट डू व्हॉट दे वॉन्ट मी टू डू.
तर माझं हे स्वतःचं तत्व आहे की कोणी जर माझ्यावर दबाव आणला तर मी ती गोष्ट करत नाही जी त्यांना पाहिजे.
आय वॉर्न यू.
तर ही गोष्ट लक्षात ठेवा, दबाव आणू नका माझ्यावर.
इफ पीपल पुश यू इट मीन्स दॅट देयर इज समथिंग दे वॉन्ट.
सॉरी,
इफ पीपल पुश यू इट मीन्स दॅट समथिंग दे वॉन्ट.
जेव्हा लोक तुमच्यावर दबाव आणतात त्याचा अर्थ असा असतो की त्यांना काहीतरी पाहिजे असतं.
देयर इज सम पर्सनल इंटरेस्ट.
त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत रुची असते.
बट इफ यू कॅन ट्राय टू शो अ व्हेरी ओपन व्हेरी पॉझिटिव्ह स्पिरिट, वेल मे बी शी विल बी इन्फ्लुएन्स्ड.
जर तुम्ही अगदी खुलं आणि सकारात्मक चैतन्य दाखवलं तर कदाचित तिला रुची निर्माण होईल.
And I don't know whether you have any events here sometimes just purely social events.
आता मला माहित नाही की तुम्ही तशा प्रकारचे काही कार्यक्रम इथे घेता की नाही जे कार्यक्रम केवळ एक सामाजिक कार्यक्रम असते.
You know, maybe some music or something like that and you just invite your husbands and wives along.
कदाचित केवळ एक संगीताचा कार्यक्रम असेल जिथे तुम्ही पती पत्नींना बोलवाल कार्यक्रमाला.
So there's some way of relating which is not to do with dhamma.
तर एक प्रकारे असा कुठला तरी मार्ग ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांशी संपर्क साधू शकाल जवळ याल तिथे धम्म असणार नाही.
But the main thing is inspiration, example.
तर मुख्य गोष्ट हीच आहे की तुमच्या उदाहरणातून तुम्ही इन्स्पिरेशन बना, प्रेरणा बना.
द बेस्ट एक्झाम्पल इज यू.
आणि सगळ्यात चांगलं उदाहरण जर काय असेल तर ते तुम्ही आहात.
आय रिसेंटली मेट अ धम्मचारिणी'स वाइफ इन इंग्लंड.
मी एका धम्मचारिणी'स वाइफ.
धम्मचारी'स वाइफ.
धम्मचारीच्या एक बायकोला मी भेटलो.
And she wasn't involved with our movement.
आणि ती काय आपल्या संघाच्या संपर्कात नव्हती.
But she said that she really wanted her husband to be involved with the movement.
आणि तिला असं वाटत होतं की तिच्या पतीने संघामध्ये खरंच सहभागी झालं पाहिजे.
Because he didn't shout at her anymore. Because he'd stopped shouting at her.
तर कारण त्याने तिच्यावर ओरडणं थांबवलेलं होतं.
So I thought that's good. That shows that she's seen his dhamma practice makes a difference.
आणि असं दिसतं की तिच्या हे लक्षात तिने हे पाहिलं की त्याच्यावर धम्म आचरणाचा खरंच काही परिणाम झालेला आहे.
So you are the best argument.
आणि म्हणून सगळ्यात चांगला जर विवाद काय असेल तर तुम्ही आहात.
Example is the best example.
तर सगळ्यात चांगलं उदाहरण तुम्ही आहात.
Or could you?
थोडस मोठ. तर तुम्ही सांगा ना मराठीत. ते असं म्हणतात की सकाळच्या प्रवचनामध्ये तुम्ही कर्मावर अधिक भर दिलेला आहे, तर कर्मावर भर देण्यामागे काही अशी दृष्टी आहे का की विशेषतः धम्मचारींना त्या गोष्टीला जाणून घेण्याची जास्त गरज आहे? काय आहे नेमकं कर्मावर जोर देण्याच्या मागचं कारण? बरोबर.
One hardly needs to justify talking about karma.
खरं तर कर्मावर बोलण्यासाठी खूप समर्थनाची गरज नाहीये.
Because it's the basic principle of dhamma life.
खरं तर ते धम्म जीवनाचं मूलभूत तत्व आहे.
Karma is what makes us grow.
कर्म अशी गोष्ट आहे की जी आपला विकास करते.
So yes, that's something that needs to be talked about very loudly and clearly.
ही अशी गोष्ट आहे की अगदी स्पष्टपणे आणि मोठ्याने ती आपण सांगितली पाहिजे.
One needs to understand the mechanism which drives our spiritual life.
ज्या पद्धतीने आपलं आध्यात्मिक जीवन चालतं त्याची यंत्रणा आपल्याला कुठेतरी सांगितली पाहिजे.
And yes, I've certainly felt that we need to understand more clearly the underlying principles that drive life.
ज्या जीवन ज्याने चालतं त्याच्या त्याच्याशी संबंधित जी तत्व आहेत ती खरंच आपण समजून घेतली पाहिजेत.
And of course I've been exploring this more deeply recently because I've been talking with Bhante about the five niyamas.
तर ह्या गोष्टीविषयी मी अधिक विचार करू शकलो कारण या पाच नियमांच्या संदर्भात मी भंतेंशी बोलत होतो.
Some of you may have seen a series of articles that I've published based on those discussions with Bhante.
तर तुमच्यापैकी काही लोकांनी बघितलं असेल की काही लेख मी एवढ्या कालावधीत प्रकाशित केलेले आहेत जे भंतेंसोबतच्या माझ्या चर्चेवर आधारित आहेत.
So I've been clarifying what Bhante's basic thinking is.
आणि मी एक प्रकारे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होतो की भंतेंचे मूलभूत विचार काय आहेत.
The mechanism of spiritual life is dual.
तर आपल्या आध्यात्मिक जीवनाचं जे काही यंत्रणा आहे ती दोन प्रकारची आहे.
इट्स द कर्म नियम अँड द धम्म नियम.
आणि ती कर्म नियम आहे आणि धर्म नियम आहे.
सो आय फेल्ट इट्स इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड दॅट व्हेरी मच मोर डीपली.
आणि मला असं वाटलं की खरंच ह्या गोष्टीला आपण खूप सखोलतेने समजून घेतलं पाहिजे.
इफ वी कॅन अंडरस्टँड द बेसिक लॉज then it's easier for us to understand what we should do.
आणि जर ह्या मूलभूत नियमांना आपण समजून घेऊ शकलो तर निश्चितच हे समजून घेणं आपल्याला सहज शक्य होईल की आपण काय केलं पाहिजे.
And I've recently been feeling that here in India we need to emphasize this more because of Baba Saheb's emphasis on science.
आणि मला असं वाटलं की भारतामध्ये मी ह्या गोष्टीवर अधिक जोर दिला पाहिजे कारण बाबासाहेबांनी स्वतः विज्ञानावर खूप जोर दिलेला आहे.
And it seems to me that karma is, if you like, a scientific principle.
तुम्हाला जर म्हणायची इच्छा असेल तर तुम्ही कर्माला एक प्रकारचं वैज्ञानिक तत्व सुद्धा म्हणू शकता.
In other words, it shows how phenomena work.
तर एक प्रकारे गोष्टी कशा घडतात ही गोष्ट ते दाखवतं.
So that's mainly why I've been stressing it.
आणि ह्याच कारणासाठी मुख्यत्वे मी ह्या गोष्टीवर भर देत होतो.
In a way, I don't know that we need it any more now than we've ever done.
याच्यापूर्वी जेवढं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला त्याची गरज आहे असं मला वाटत नाही.
But it's just come out more and more clearly in Bhante's teaching lately.
तर अगदी आता भंतेंच्या शिकवणीमध्ये ही गोष्ट अधिकाधिक यायला सुरुवात झाली.
The order in India, well, I would say, is in need of renewal.
तर मला असं वाटतं की भारतीय जो संघ आहे त्याला पुनर्जीवनाची गरज आहे.
We've grown quite well.
आपण खूप चांगल्या तऱ्हेने विकसित झालो.
We got a little bit stuck.
परंतु आता आपण कुठेतरी अवरुद्ध झालेलो आहोत.
Maybe many of us have just got too lost in ordinary life.
आपल्यापैकी बहुतेक जे लोक आहेत ते जे सर्वसाधारण जीवन आहे त्याच्यामध्ये हरवून गेलेले आहे.
We've just got lost in family and in work.
आपण कुटुंबामध्ये आणि कामामध्ये हरवून गेलेलो आहोत.
And we need to understand better how to be a dhammachari or dhammacharini in the midst of that ordinary life.
आणि ह्या सर्वसाधारण जीवनाच्या अगदी मध्ये एक धम्मचारी आणि धम्मचारिणी म्हणून कसं राहायचं आपल्याला हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे.
So again, I've been stressing karma in that context.
आणि या संदर्भात सुद्धा मी कर्मावर जोर देत होतो.
And yes, Bhante has been talking about these five factors.
आणि भंते ह्या पाच घटकांबद्दल बोलतात.
The first two, integration and positive emotion, are really to do with karma.
पहिले दोन जे आहेत एक रूपता आणि सकारात्मक भावना त्या कर्म नियमाशी संबंधित आहेत.
And spiritual death and spiritual rebirth are really to do with dhamma niyama.
आध्यात्मिक मृत्यू आणि आध्यात्मिक पुनर्जन्म हे धर्म नियमाशी संबंधित आहे.
And spiritual receptivity is to do with both.
आणि जी आध्यात्मिक ग्रहणशीलता आहे ते दोन्हीशी संबंधित आहे.
So again, I've been wanting to explain those five principles in terms of the underlying laws that govern them.
तर ह्या पाच गोष्टींविषयी अगदी त्याच्या मुळाशी असणारे जे काही नियम आहेत त्यांच्या स्वरूपात मी तुमच्याशी बोलू इच्छित होतो.
So does that answer your question or do you have anything in mind?
ठीक आहे.
No suspicions.
काय संशय नाही ना.
It's good to ask that sort of question.
तर चांगली गोष्ट आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारणं.
पुढचा एक प्रश्न आहे तो शांती. सो हाऊ शांती इज रिलेटेड विथ स्पिरिच्युअल डेथ. तर शांती ही आध्यात्मिक
शांती
आध्यात्मिक मृत्यू
खांती.
सो लेट्स से somebody says something very unpleasant to you.
तर उदाहरण घेऊया की कोणीतरी फारच भयंकर तुम्हाला बोलतं.
Did you translate that in, did you say it in Marathi?
Yes.
So somebody says something very unpleasant to you.
सर फारच म्हणजे अदुःखकारक असुखकारक तुमच्याशी बोलतं.
It goes inside.
आणि ती गोष्ट अगदी आतमध्ये जाते.
You feel very hurt.
आणि तुम्हाला फार इजा पोहोचते.
Your immediate instinct is to say something back.
तुमचे अगदी अंतप्रेरणा लगेच उत्स्फूर्त प्रेरणा अशी असते की काहीतरी लगेच बोलायचं.
आय से इन्स्टिंक्ट, इट इज रिअली अन इन्स्टिंक्ट.
एक प्रकारची ती उत्स्फूर्तता आहे, त्याला मी उत्स्फूर्तता म्हणतो.
आय रिमेंबर सीइंग यू नो एनिमल्स आर लाइक दॅट, aren't they?
तर मी प्राण्यांना तसं प्रकारे बघितलेलं आहे.
इफ समबडी बार्क्स एट यू, यू बार्क बॅक.
जर कोणी तुमच्यावर भुंकलं तर तुम्ही त्याच्यावर भुंकता.
एंड देन यू फील ऑलराइट.
आणि मग त्याच्यावर भुंकल्यानंतरच बरं वाटतं.
सो you sort of you keep your ego big by retaliating.
तर एक प्रकारे तुमच्या अहंकाराला तुम्ही मोठं ठेवण्याचा प्रयत्न करता त्याचं प्रतिउत्तर देऊन.
your response, your reaction rather, comes from your ego clinging.
तर तुमची ही जी प्रतिक्रिया आहे ती तुमच्या स्वच्या आसक्तीतून आलेली आहे.
इफ यू डोंट रिटालिएट that means letting go a little bit of your ego clinging.
जेव्हा अशा प्रकारची प्रतिक्रिया तुम्ही देत नाही किंवा प्रत्युत्तर देत नाही तेव्हा तुम्ही एक प्रकारे काही ना काही तुमचे जे स्व अहंकार आहे तुम्ही सोडलेला असतो.
In a way you could say that itself is a small spiritual death.
आणि तुम्ही एक प्रकारे याला म्हणू शकता की एक छोटीशी आध्यात्मिक मृत्यू आहे.
Forgiveness, I think, is an aspect of kshanti.
आणि एक प्रकारे क्षमाशीलता हे त्या शांतीचं एक अंग आहे.
If somebody offends you in some way,
तर एक प्रकारे कोणीतरी तुम्हाला क्षती पोहोचवली,
and you say to them, don't worry, never mind.
आणि तुम्ही मग त्याला म्हणता की काही हरकत नाही,
I let go of it.
आम्ही त्याला सोडून देईल.
That is a spiritual death.
आणि तीच एक प्रकारे आध्यात्मिक मृत्यू आहे.
You're letting go of self-attachment.
तुम्ही स्वतःची जी आसक्ती आहे ती सोडत आहात.
Because your instinct is to retaliate.
कारण तुमचं जी उत्स्फूर्तता असते अशी एक प्रकारे प्रत्युत्तर देण्याची असते.
You know, if somebody shouts at you and you don't shout back, you feel smaller.
जर समजा कोणीतरी तुमच्यावर ओरडलं आणि तुम्ही त्याला परत ओरडला नाही तर तुम्हाला असं वाटतं की आपण काहीतरी कमी आहोत.
Sometimes it can go right inside you and even destroy you.
कधी कधी ही गोष्ट अगदी तुमच्या आतमध्ये घुसू शकते आणि अगदी आतमध्ये तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते.
But if you just let it go, well, that's a triumph over yourself.
Triumph?
A triumph over yourself. A victory over yourself.
तर जेव्हा तुम्ही खरंच ही गोष्ट करू शकला तर ती तुमच्यासाठी विजय असतो.
You know, the Buddha says, doesn't he, that better than conquering 1,000 enemies is the victory over yourself.
तुम्हाला माहिती आहे की बुद्धाने म्हटलेलं आहे की हजारो शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःचा विजय मिळवणं मोठी गोष्ट आहे.
And you could say this victory over yourself in the first place is non-retaliation.
तर तुम्ही असं म्हणू शकता की पहिल्या अर्थाने स्वतःचा विजय म्हणजे अशा प्रकारचं प्रत्युत्तर न देणं.
It's forgiveness.
तर एक प्रकारे क्षमाशीलता ठेवणं.
Genuine forgiveness, genuine non-retaliation.
खऱ्या अर्थाने प्रत्युत्तर न देणं किंवा खऱ्या अर्थाने क्षमाशील राहणं.
नॉट गोइंग अवे ग्रम्बलिंग.
हा किंवा मनामध्ये ती गोष्ट ठेवून न जाणं.
इट्स रिअली लेटिंग इट गो.
त्याला खरंच सोडून देणं.
अँड गेटिंग इन टू कम्युनिकेशन.
आणि त्याच्यासोबत संपर्कात राहणं.
अँड रिझॉल्विंग व्हॉट एव्हर डिफिकल्टीज देयर आर.
आणि एक प्रकारे ज्या काही अडचणी आहेत त्याला सोडवणं.
यु नो, इन इंडिया वन ऑफ द थिंग्स दॅट आय नोटिस इज पीपल इझिली ब्रेक ऑफ कॉन्टॅक्ट.
भारतामध्ये माझ्या लक्षात आलेले लोक की काय करतात एकमेकांशी संपर्क सहज तोडतात.
मे बी सम ऑफ यू आर इन दॅट कंडिशन हियर.
कदाचित तुमच्यापैकी काही लोक अशा प्रकारच्या अवस्थेत असतील. आता
सम अदर ऑर्ड मेंबर हॅज ऑफेंडेड यू इन सम वे.
नंतर काय कोणीतरी धर्मचारीने तुम्हाला थोडंसं काय मानहानी केलेली आहे तुमची.
सो यू जस्ट डोंट लुक एट दॅम.
आणि मग तुम्ही त्यांच्याकडे बघत पण नाही.
They say jai bhim and you just look the other way.
त्या जय भीम करतात आणि तुम्ही इकडे बघता.
This is a strong habit here.
इथे ही जरा जास्त मजबूत प्रवृत्ती आहे.
And then that person goes away and says, he would not say jai bhim to me.
आणि मग दुसरा व्यक्ती त्याला म्हणतो की तो मला जय भीम करत नाही.
So I won't say jai bhim to him.
आणि मग मी पण त्याला जय भीम करणार नाही.
And oh dear, there it goes.
आणि ह्या गोष्टी अशाच घडतात.
Just like those children in the playground again.
तर आता त्या खेळण्याच्या मैदानात असलेल्या मुलांसारखी गोष्ट ही.
Well, so let's say he doesn't say jai bhim to you.
तर समजा कल्पना करा की त्याने तुम्हाला जय भीम नाही केला.
You say jai bhim back. You say jai bhim anyway.
आणि त्याने जय भीम करू न करू तुम्ही जय भीम म्हणा.
Just keep on saying jai bhim until one day he just says jai bhim back.
तोपर्यंत त्याला जय भीम म्हणत राहा तो जोपर्यंत तो एक दिवशी तुम्हाला जय भीम म्हणणार नाही.
When somebody ignores you or cuts you off, it's quite difficult, it's quite painful.
जेव्हा कोणीतरी तुमच्याकडे दुर्लक्ष करतं किंवा कोणीतरी तुम्हाला तोडतं ते फार दुःखदायक असतं, यातनामय असतं.
And if you approach them, you're taking quite a risk.
जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता एक प्रकारे तुम्ही फार मोठा धोका पत्करता.
Because they may reject you again.
कारण त्यावेळेस सुद्धा ते तुम्हाला नकार देऊ शकतात.
So it's a spiritual death if you go to speak to them.
अशा प्रकारे त्यांच्याकडे बोलला जर तुम्ही गेला तर ती पण आध्यात्मिक मृत्यू आहे.
You're conquering yourself.
तुम्ही स्वतःवर विजय मिळवताय.
You're giving up your self-attachment.
तुम्ही स्वतःची जी आसक्ती आहे तिला त्यागून देता.
I think we should make it a rule never to break off contact.
आपण एक प्रकारे हा नियमच केला पाहिजे की आपण कधीही संपर्क तोडता कामा नये.
Certainly within the order.
कमीत कमी संघामध्ये तरी.
We should never ever break off contact between each other.
आपण कधीही एकमेकांबरोबरचा जो संपर्क आहे कधीही तोडता कामा नये.
So if you want a real spiritual practice, go and see that person who you won't speak to.
ज्या लोकांशी तुम्ही बोलत नाही त्याला खरंच जर तुम्हाला आध्यात्मिक आचरण करायचं असेल तर त्या लोकांबरोबर जा आणि बोला.
See what's going on inside you.
त्यावेळेस बघा की आतमध्ये काय चाललंय.
Conquer yourself.
आणि तुमच्या मी वर विजय मिळवा.
And if we all did that, the order would be a much happier, much friendlier community.
आणि असं जर करू शकू तर आपला संघ जो आहे तो अधिक आनंदी आणि अधिक मैत्रीपूर्ण संघ असेल.
So yes, I've gone a little beyond shanti, but you see my point.
तर आता शांतीच्या थोडं पलीकडे मी गेलो परंतु तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल.
All desire for retaliation or reaction is ego.
तर कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर देण्याची प्रतिक्रिया देण्याची जी काही इच्छा आहे ती आपला अहंकार आहे.
So conquer it.
आणि त्याच्यावर विजय मिळवा.
At least admit that's what's at the bottom of it.
आणि कमीत कमी हे तरी मान्य करा की त्याच्या मागे अहंकार आहे.
And then deal with it.
आणि त्याच्यावर काम करा.
You know, we've gone for refuge to the three jewels.
आपण त्रिरत्नांना शरण गेलेलो आहोत.
That means we want to become like the Buddha.
याचा अर्थ असा की आपल्याला बुद्धासारखं बनायचं आहे.
How can we become like the Buddha when we won't say Jai Bhim to somebody?
जर आपण एकमेकांना जय भीमच करत नसू तर आपण बुद्धासारखं कसं बनणार?
I'm a Buddha but I won't say Jai Bhim to him.
तर मी बुद्ध आहे परंतु यांना जय भीम करणार नाही.
You know, I'm a Buddha everywhere else but not in relation to Aditya Bodhi.
तर मी बुद्ध सगळीकडे आहे परंतु आदित्य बोधींना भेटताना बुद्ध नाही.
You can't do that.
असं तुम्ही करू शकत नाही.
Even Aditya Bodhi you have to say Jai Bhim to.
तर आदित्य बोधींना पण जय भीम करावं लागेल.
You see, we've managed.
तर आता आमचं जमलं बरोबर.
Nobody can take offense from Aditya Bodhi.
तर आदित्य बोधी कुणालाही दुखावू शकत नाही.
But yes, you see my point.
तर माझा मुद्दा तुमच्या लक्षात येत असेल.
It's the small issues of life that offer the opportunity for vipassana.
तर हे अगदी छोटे छोटे जीवनाचे विषय असतात जे तुम्हाला विपसनेची संधी देतात.
You can sit on your meditation cushion.
तुम्ही ध्यानाच्या उशीवर बसू शकता.
The body is not mine.
तुम्ही असं म्हणू शकता की हे शरीर माझं नाही.
स्पेस इज नॉट माइन.
हे अवकाश माझं नाही.
कॉन्शियसनेस नॉट माइन.
हे विज्ञान माझं नाही.
अँड यू कॅन फील सो गुड सो हॅपी.
तुम्हाला फार चांगलं खूप सुखी वाटेल.
बट व्हेन समबडी डझंट से जय भीम टू यू यू फील रिअली अपसेट.
आणि परंतु जेव्हा कोणी जय भीम करत नाही तुम्हाला तर तेव्हा फार नाराज होता.
दॅट्स व्हेन यू नीड टू डू सिक्स एलिमेंट प्रॅक्टिस.
खरं तर तिथे तुम्हाला सहा धातूची ध्यान करण्याची गरज आहे.
सो वी हॅव सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज थ्रू आउट द डे.
तर अशा प्रकारे दिवसभरात कितीतरी संधी आपल्याला मिळतात.
Married life gives so many opportunities.
वैवाहिक जीवन अशा प्रकारच्या कितीतरी संधी आपल्याला देतात.
The more difficult your husband is, the more difficult your wife is, the better practice they're offering you.
जेवढी अवघड तुमची बायको असेल, जेवढा अवघड तुमचा नवरा असेल, तिथं अधिक संधी आपल्याला आचरणाची.
Your boss gives you difficulty. Well, what a wonderful thing.
तुमचा अधिकारी तुम्हाला अशा प्रकारची काम करण्याची संधी देतो, किती चांगली गोष्ट आहे.
You know, Shanti Davis says that your worst enemy is your greatest friend, is your Kalyanamitra.
तर शांती देव असं म्हणतात की सगळ्यात वाईट शत्रू तुमचा सगळ्यात चांगला कल्याण मित्र आहे.
He's your Kalyanamitra because he's facing you with your own ego clinging.
तो यासाठी कल्याण मित्र आहे कारण तो तुमच्या समोर तुमची स्वतःची आसक्ती उघड करतो.
दिस रिअली इज व्हॉट स्पिरिच्युअल लाईफ इज अबाउट.
तर आध्यात्मिक जीवन खरंच यासाठीच असतं.
वी डोंट हॅव टू लुक फॉर कॉम्प्लिकेटेड मेडिटेशन प्रॅक्टिसेस.
खरं तर आपल्याला फार गुंतागुंतीच्या ध्यान साधण्याची काही गरज नाहीये.
यु नो, वी डोंट नीड दिस इनिशिएशन ऑर दॅट इनिशिएशन.
आपल्याला याची दीक्षा किंवा त्याची दीक्षा घेण्याची गरज नाहीये.
एव्हरी डे वी गॉट द ऑपॉर्च्युनिटी.
प्रत्येक दिवशी आपल्याला याची संधी आहे.
शेवटचा प्रश्न आपण घेऊ आणि यशो सागर तुम्ही भाषांतर करा. मोठा प्रश्न आहे. दोन प्रश्नांचा एकच प्रश्न.
टू क्वेश्चन्स इज ब्रिंगिंग टुगेदर.
प्रथम दर्शनीच तरुणांमध्ये संघ सदस्य नीतिमत्तेची दहशत भीती पसरवली तिची तीव्रता कशी कमी करता येईल.
प्रथम दर्शनीच तरुणांमध्ये नीतिमत्तेची दहशत पसरवली.
हा,
त्याच्या त्याला काय
तीव्रता आता कशी कमी करायची.
ओके, सो दी थ्रेट ऑफ फॉलोईंग द मॉरल रूल्स, दॅट थ्रेट इज बीन स्प्रेड इन टू द यूथ अँड दॅट्स वाय मीन्स
थ्रेट.
थ्रेट मीन्स दे हॅव टू प्रॅक्टिस द मॉरल प्रिसेप्ट अँड अदर थिंग. दे हॅव टू ऑब्झर्व द डिसिप्लिन. दॅट सॉर्ट ऑफ अ थ्रेट इज स्प्रेड इन टू द यूथ.
सॉर्ट ऑफ थ्रेट.
येस, थ्रेट दॅट इज मेन्शन. थ्रेट दहशत. हा, दहशत कशाची?
expecting more that you should be moral, how you can come here. प्रश्न असा आहे, प्रथम दर्शनीच तरुणांमध्ये संघ सदस्यांनी भीतीचं वातावरण भीतीमत्तेविषयी दहशत पसरलेली आहे आणि तिची तीव्रता आपण कशी कमी करायची?
मे बी कदाचित असं असेल, मी फक्त क्लिअर करतो की हे करू नका, ते करू नका, असंच वागा, तसंच वागा, नाही का? ओके. सो वेन द युथ कम्स टू द सेंटर ऑर मेंबर्स जस्ट इम्पोज देम डू धीस डोंट डू दॅट, सो दॅट सॉर्ट ऑफ अ मॉरल प्रेशर ऑन देम, दे फील अ थ्रेट आउट ऑफ दॅट बिकॉज मॉरली दे थिंक दॅट इज अ प्रेशर. सो हाऊ टू रिड्यूस दॅट प्रेशर?
त्याचा पुढचा भाग आहे, नवीन पद्धतीने जे धम्ममित्र झाले आहेत त्यांनी केंद्रातील संघ सदस्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्यांच्याशी कसे वागावे?
सो हाऊ टू रिअली हेल्प द न्यू मित्रास बिकॉज दे कम आउट ऑफ द न्यू सिस्टीम अँड द ऑर्डर मेंबर्स सॉर्ट ऑफ निग्लेक्टेड देम, सो हाऊ टू रिअली हेल्प देम?
लास्ट क्वेश्चन
आहे, obviously if there's a problem of people what can I say, dominating or pressuring young people, well stop it.
तर जर युवकांवर हे धम्मचारी दडपण आणत असतील, दबाव आणत असतील, तर पहिल्यांदा ती गोष्ट थांबवा.
That's quite simple, it's not a complicated question.
खरं तर हा काही अवघड प्रश्न नाही, अगदी साधा प्रश्न आहे.
Young people are not going to respond well to being bossed.
तर त्यांच्यावर अशा प्रकारे अधिकारशाही गाजवली तर त्याला ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणार नाही.
They'll just go somewhere else.
नाहीतर ते दुसरीकडे निघून जातील.
And there are far worse places for them to go.
आणि कदाचित ह्याच्याही पेक्षा वाईट ठिकाण असतील जिथे ते जातील.
Of course, you know, you can't have people drinking on the premises or smoking or anything like that. Fair enough.
Yes, निश्चितच अशी लोक तुम्ही इच्छिणार नाही आपल्या जागेमध्ये की जे दारू पितात, सिगरेट ओढतात.
You know, and gross wrong behavior, yeah, you have to stop.
आणि ढोबळ मानाने जे चुकीचे व्यवहार आहेत ते करणार नाहीत, निश्चितच तुम्ही त्याला थांबवाल.
But the main thing is to befriend young people.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तरुण मुलांचे मित्र बना.
I think this is the big change that's taking place in Indian life.
खरं तर भारतीय जीवनामध्ये सगळ्यात मोठं परिवर्तन होत आहे.
In the older generation, parents told their children what to do.
तर जुन्या पिढीमध्ये पालक आपल्या मुलांना काय करायचं हे सांगत होते.
That's probably what all of you experienced.
कदाचित तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असेल.
The younger generation just won't listen.
तरुण पिढी ते ऐकणार नाही.
So if you want to engage them, you've got to engage them as they are.
तर ते जसे आहेत तसं स्वीकारूनच तुम्ही त्यांना अधिक सक्रिय करू शकता, सहभागी करू शकता.
You've got to make a friendship with them.
त्यांच्यासोबत तुम्हाला मित्रता करावी लागेल.
I don't remember Bante ever saying to me, don't do that.
मला कधीही आठवत नाही की मला बंत्यांनी म्हटलंय की हे करू नको.
He just made friends with us.
ते केवळ ते आमचे मित्र झाले.
And we were pretty wild.
आणि आम्ही त्यावेळेस फारच रानटी होतो.
When I was first getting to know Bante, I was smoking ganja.
आणि जेव्हा मी पहिल्यांदा बंतेंना जाण्याला सुरुवात केली तेव्हा स्वतः मी गांजा ओढत होतो.
I mean not in front of him, of course.
अर्थात निश्चितच त्यांच्या समोर नाही.
He never said anything about it. He knew what we were doing, he never said anything about it.
Yes, त्यांना माहित होतं की आम्ही काय करतोय, परंतु एकदाही त्यांनी आम्हाला काही म्हटलं नाही.
He just got in contact with us, he just taught us meditation.
ते केवळ आमच्याशी संपर्कात राहिले, त्यांनी आम्हाला ध्यान शिकवलं.
He took interest in us.
त्यांनी आमच्यामध्ये रुची घेतली.
He encouraged the positive in us.
जे काही चांगलं आमच्यामध्ये होतं त्याला प्रेरित केलं.
He encouraged us to think.
त्यांनी आम्हाला विचार करायला प्रवण केलं.
So yes, I think we can take his example.
आणि आपण त्यांच्या उदाहरणातून शिकू शकतो.
You cannot any longer boss the younger generation.
आता तुम्ही अधिक तरुण मुलांवर अधिकार गाजू शकत नाही.
Whether that's a good thing or not depends on your point of view.
अर्थात ही गोष्ट खरंच चांगली आहे की नाही तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
But it won't work.
परंतु निश्चितच ती काम करणार नाही.
If you do it, you just won't have any young people here.
जर तुम्ही असं करायला लागला तर तरुण मुलं येणार नाहीत.
So you need to have a more understanding approach.
आणि म्हणून तुम्हाला अधिक समजूतदार असा दृष्टिकोन ठेवावा लागेल.
You need to study the young generation and see how they see things.
तुम्हाला तरुण मुलांचा अभ्यास करावा लागेल आणि बघावं लागेल की ते गोष्टींना कसं पाहतात.
And the best thing to do is to bring forward younger order members.
आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर काय असेल याच्यासाठी तर तरुण धम्मचारींना घडवणं.
There are not many of them.
खरं तर इथे खूप जास्त तरुण धम्मचारी नाहीयेत.
But bring them forward.
They are beyond 40 still. तरुण धम्मचारी.
How old are you?
37.
37.
Okay, below 40. just Maitrishil, about 40.
40. 40. Oh, well, we'll have to... 37. 38. Well, we'll have to keep the age in India at 45, I think. But bring these people forward.
There
are one or two younger Dhammacharinis. Bring them forward. You know, one of them should have introduced my talk. That gives a message. We welcome young people. Think of the message you give.
Huh?
There are excellent old order members. But I'm sorry, they're old. We need to bring forward the young ones because they'll attract the young ones. Yes, they won't do it right. I know that Paramasiddhi won't do it right. I know that.
Yes.
Only joking. But never mind, let him do it his way. And if he gets some practice, he'll do it better. So think about this. Think about not I want to do it. Who's the best person? What gives the best message? I was really pleased that Aloka Shri and the ladies did the evening yesterday. That gives the message that, well, women can lead. Well, because they can lead. So we need to do the same with young people. Energy attracts energy. We tend to attract people like us. This is a universal law in all organizations.
Huh?
So we need to push forward our young people so that they attract young people. And listen to what they say, even if they are almost 40. Listen to that. Well, if they say, look, that way of doing things just won't appeal to young people, well, listen to that carefully. There are reporters from the front. So, yes, let's make sure that the center is youth friendly. A lot of thought has gone into this in the West. And Vajragupta wrote a report quite recently on how young people become attracted. I think you were there for his talk, yes. And it was a very good talk. And I think some of the things he had to say apply here. But first of all, we need to accept we've got a real problem. We are just not attracting young people. And it's you who are not attracting them. So you've got to behave differently. And the very first thing is to stop telling them what to do and what not to do. Very serious, this is. And what was that?
New mitras with the new system.
So yes, a lot of people became mitras in great enthusiasm. But then they went to their centers and they found nothing really there. Nothing really interesting, nothing really dynamic.
खरच काही रोचक नाहीये, काहीच खरं गतिशील नाहीये.
आय थिंक दॅट अप्लायज पर्टिक्युलरली टू यंग पीपल अगेन.
विशेषतः ही गोष्ट तरुणांच्या बाबतीत पण पाहायला मिळते.
आय यूज्ड टू सी दिस ऑन माय धम्मक्रांती रिट्रीट्स.
ही गोष्ट मी धम्मक्रांती शिबिरावर पाहायचो.
पीपल वुड बिकम मिटर्स विथ ग्रेट इन्स्पिरेशन.
लोक अगदी पूर्ण प्रेरणेने मित्र बनायचे.
But then they tell me they'd go to their centers and no real welcome, no real enthusiasm.
मग ते जेव्हा केंद्रावर जायचे तेव्हा ते मला सांगायचे की काहीच त्यांचं स्वागत झालं नाही, खरंच काही उत्साह नाही.
They'd start going to mitra classes.
त्यांनी मित्र क्लासला जायला सुरुवात केली.
And what that would happen would be that they do the noble eightfold path.
आणि मग काय घडायचं की ते आर्याष्टिक मार्गाचा अभ्यास करायचे.
But they just seem to do samyak drishti again and again and again.
आणि मग असं घडायचं की सम्यक दृष्टीच पुन्हा 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 दृष्टी सम्यक व्हायची.
Because every time they got going they'd go back to the beginning again.
आणि आता जसं पुढे जायला लागायची सम्यक दृष्टी तसं पुन्हा सुरुवात व्हायची त्याची.
And they'd go to the class and the class leader wasn't there.
आणि ते क्लासला जायचे आणि क्लासचा नेता तिथे नसायचा.
So somebody else would come and lead the class.
आणि मग दुसरं कोणीतरी येऊन मग क्लासचं नेतृत्व करायचा.
They'd go back to samyak drishti again.
आणि पुन्हा तो जो नवीन आलेला आहे तो सम्यक दृष्टीकडे परत वळायचा.
So after a while they think it's just a noble onefold path.
शेवटी काय वाटतं तर आर्य एक अंग मार्ग व्हायचा.
एक अंग मार्ग. सो इट्स जस्ट टू डल, टू बोरिंग, टू अनइंटरेस्टिंग.
खरंच फार म्हणजे रुष्क आहे, फारच कंटाळवाणं आहे.
Nothing really done for them.
खरंच त्यांच्यासाठी काही केलं जात नाही.
Not really thinking about them and what they need.
खरं तर त्यांच्याबद्दल विचार केला जात नाही, त्यांच्या गरजांबद्दल विचार केला जात नाही.
So they stop coming.
आणि म्हणून ते मग यायचं थांबवतात.
And then the order members complain that they shouldn't have become mitras.
आणि मग धम्मचारी नंतर तक्रार करतात की हे मित्र झाले नव्हते पाहिजे.
It's their fault they became mitras too soon.
हा तर हा त्यांचा दोष आहे की फारच लवकर ते मित्र झाले.
I don't believe it.
मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.
I think they became mitras because they were really inspired by our movement.
मला याच्यावर विश्वास आहे की ते यासाठी मित्र झाले कारण ते खरंच आपल्या चळवळीने प्रेरित झालेले आहेत.
And then there was no response.
परंतु त्यांना तो प्रतिसाद मिळाला नाही.
So yes, we've got to really liven up.
आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल की तो जिवंतपणा निर्माण करावा लागेल.
There are actually a lot of people who are Dhamma mitras who could very easily be re-involved.
काही असे खूप सारे धम्ममित्र आहेत की अगदी थोड्याच्या प्रयत्नाने पुन्हा ते सक्रिय होऊ शकतात.
But there needs to be life, there needs to be energy, there needs to be friendliness.
परंतु तिथे अधिक शक्ती असली पाहिजे, जिवंतपणा असला पाहिजे, मैत्री असली पाहिजे.
So you need to liven up your own spiritual life.
तुमच्या स्वतःच्या जीवनाला तुम्हाला पुन्हा जिवंत करावं लागेल.
And then that will attract them.
आणि त्यांना मग त्याच्यातूनच आकर्षित केलं जाईल.
But maybe we better stop there and I better prepare myself for the evening.
तर आता आपण इथे थांबूया, संध्याकाळसाठी मला तयारी करायची.
Thank you very much. Thanks.